ला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सर्व संतन की जय। जय जय रघुवीर। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज पूजनीय स्वामीजींच्या वर्धापन दिन उत्सवानिमित्त आपण एकत्र जमलेलो आहोत। या कार्यक्रमाची सुरुवात स्वामीजींचे भक्त श्रीयुत शिवरामपंत कुलकर्णी यांनी रचलेल्या स्वामीजींच्या प्रार्थनेने होईल। सद्भक्त अभिजित केंदुरकर प्रार्थना सादर करें।
स्वामी माधवनाथ शिष्यमणि जो कारुण्य चिन् स्वात्मानंद निमग्न नित्य मनसा कैवल्य ही मूर्तता सोहं बोध प्रसार कार्य रतिजा क्षमवित से आर्तता ज्ञातो मि मकरंद नाथ यतीतो साक्षात सायुज्यता शीतल शांत सुबोध बोध प्रकटे वाणीत जा शुद्धता नित्यानित्य विवेक दीप उदयी रक्षी परांचाहिता आशीष देत स्वरूपनाथ गुरुतो ज्ञानेश्वरावंदिता ध्यातो मकरंद नाथ यतीतो साक्षात सायुज्यता कर्मी प्राप्त अकर्म बोध मिलवी ध्यान सवे एकता भक्ति ने जगी धन्य प्रेम स्थिति ज्ञान सवे मुक्तता नित दर्शनी मधुरता स्पर्श करी पूर्णता ध्यातो मी मकरंद नाथ यति तो साक्षात सायुजता ध्यातो मी मकरंद नाथ यति तो साक्षात सायुजता साक्षात सायुजता साक्षात सायुजता
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। भगवंतांनी निर्माण केलेले हे विश्व अधिक सुंदर करण्यासाठी, अधिक पवित्र करण्यासाठी म्हणून प्रत्यक्ष भगवंतच सद्गुरूंच्या रूपाने अवतार घेत असतात। सर्व साधक विश्वासाठी गुरुपौर्णिमेप्रमाणे मंगलमय, अनुग्रहाच्या दिवसाप्रमाणे भाग्याचा असा हा आजचा दिवस। आपल्याला आयुष्याचं सार्थक कसं करायचं हे सांगणाऱ्या आणि तिथपर्यंत आपल्याला नेणाऱ्या स्वामीजींचा आज वर्धापन दिन। या आयुष्यात नक्की प्राप्तव्य काय आहे, नक्की काय मिळवायचं आहे हे त्यांच्याकडे आल्यावर लक्षात आलं आणि ते कशा प्रकारे मिळवायचं हे त्यांच्या आयुष्याकडे बघितलं तर लक्षात येतं। स्वामीजी आपल्या सगळ्यांचाच प्रेरणा स्रोत आहेत। एखाद्या रॉकेटला उंच झेपावण्यासाठी जो एक जोरदार धक्का मिळावा लागतो तो धक्का म्हणजे आपल्यासाठी आपली निश्चय शक्ती। ती शक्ती आपल्याला केवळ कृती करायची प्रेरणा देत नाही तर ज्या एका दिशेने, ज्या एका उद्देशाने प्रयत्न व्हायला हवेत ती दिशा, तो उद्देश सुद्धा हरवू देत नाही। ही निश्चय शक्ती सतत पुरवण्याचं, सतत वाढवण्याचं काम स्वामीजी करत असतात। आत्मबुद्धी निश्चयाची हेची दशा मोक्षश्रीची, अहम आत्मा हे कधीची विसरू नये। त्यांनी जो उपदेश आपल्याला केलेला आहे, आपलं खरं स्वरूप काय आहे याबद्दल ते जे सांगतात तेच अंतिम सत्य आहे आणि ते याच जन्मात समजून घेणं, जाणून घेणं, आपल्या पचवी पाडणं हे शक्य आहे हे आपल्याला त्यांच्याकडे बघितल्यावर लक्षात येतं। पूर्वी जे साधू संत होऊन गेले त्यांच्या चरित्रामधून नक्कीच आपल्याला प्रेरणा मिळत असते, परंतु इथे मात्र आपल्याला स्वामीजींचा प्रत्यक्ष सहवास लाभतो आहे। एका प्रसंगात जर समजलं नाही तर आपल्यासाठी पुढचा प्रसंग आहे, एका सत्संगात जर लक्षात आलं नाही तर आपल्यासाठी पुढचा सत्संग आहे आणि हेच आपल्या पक्षी खूप महत्वाचं आहे। स्वामीजींनी निर्माण केलेल्या या राजरस्त्यावरून आपण मोठ्या निश्चिंतपणे आणि निश्चितपणे वाटचाल करू शकतो। सद्गुरूंचं जीवन हे शिष्यांकरता, त्यांच्या कल्याणाकरता म्हणून समर्पित असतं। भले मग शिष्यांचं जीवन हे सद्गुरूंकरता समर्पित असेल किंवा नसेलही, परंतु त्यांना मात्र प्रत्येकाच्या उद्धाराचीच तळमळ लागलेली असते, त्यांचा जन्मच मुळी त्यासाठी झालेला असतो। मला आठवतंय साधारण 13-14 वर्षांपूर्वीचा काळ, तेव्हा स्वामीजींच्या जुन्या घरी अतिशय छोट्या प्रमाणात आणि अगदी अनौपचारिक स्वरूपात असा हा कार्यक्रम होत असे। स्वामीजी काही साधनाही करून घेत असत। तिथे येणाऱ्या साधकांच्या भाववृत्तीसाठीच जणू स्वामीजींनी यासाठी परवानगी दिली असावी। तिथे होणारा कार्यक्रम असो किंवा इथे आता या मोठ्या स्वरूपात होणारा हा कार्यक्रम, एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते ती म्हणजे स्वामीजी अत्यंत अलिप्तपणाने, अत्यंत वेगळेपणाने या सगळ्याकडे बघत असतात। ते या सगळ्यात कुठेच नसतात। ही अलिप्तता वेगळेपणाने बघण्याची जी वृत्ती ज्याला विवेक असंही म्हणता येईल, विवेक असंही म्हणतात, ती स्वामीजींकडे जणू उपजतच असावी. लावतचं एक वाक्य ते आपल्याला सांगत असतात. तो म्हणत असे की मी प्रौढ म्हणूनच जन्माला आलो. त्याच धर्तीवर असं म्हणता येईल की स्वामीजी विवेकी म्हणूनच जन्माला आले. स्वामीजींचा सगळा जीवनपट दीपे दीपू लाविला या ग्रंथाद्वारे आपल्या समोर आहे. अगदी तरुण वयात 14-15 वर्षांचा असतानाच दिवाळीच्या दिवसांमध्ये तो ज्ञानाचा दिवा आपल्या अंतःकरणात सुद्धा कधी उजळणार याची तळमळ त्यांना लागून राहिली आणि त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू झाले. पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करत असताना सुद्धा देशकार्य की देवकार्य याविषयी त्यांनी विवेक केला. त्यांच्या सद्गुरूंनी पूजनीय स्वामी माधवनाथांनी त्यांच्याकडे जे कार्य सोपवलं त्याबद्दलही त्यांचे विचार सुस्पष्ट आहेत. कार्याच्या संख्यात्मक वाढीबरोबरच गुणात्मक वाढही व्हावी असा त्यांचा आग्रह आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात सांगायचं झालं तर विवेकदीप त्यांच्या ठिकाणी सतत तेवत असतो. आपण साधकांनी हा अभ्यास करावा हे ते सतत त्यांच्या वर्तनातून आपल्याला सांगत असतात. एकदा एका कार्यक्रमात ते म्हणाले होते की मोठे मोठे निश्चय करण्याची काही आवश्यकता नाही, छोटे निश्चय करावेत. रोज सकाळी वेळेत ध्यानाला बसेन आणि संध्याकाळी वेळेत केंद्रामध्ये उपस्थित राहीन या दोन गोष्टी जर आपण पाळल्या तर आपला सगळा जो दिनक्रम आहे तो सुरळीत राहू शकतो. एक प्रसंग आठवतो. एका साधकाला घर घ्यायचं होतं. त्यांनी जे घर बघितलेलं होतं ते त्याला आणि त्याच्या घरातल्यांना सुद्धा आवडलेलं होतं. किंमतही आवाक्यामध्ये होती. पण घरातल्यांचा एक छोटासा आक्षेप असा होता की त्या घराचा दरवाजा हा दक्षिणेकडे होता, त्यामुळे त्याला सुद्धा काय निर्णय घ्यावा हे लक्षात येत नव्हतं. त्यांनी ही सगळी घटना ही सगळी गोष्ट स्वामीजींना सांगितली तेव्हा स्वामीजी लगेच त्याला म्हणाले की अरे आपल्याला तिथे साधनाच तर करायची आहे, तू लगेच घे. आणि या एका वाक्याने त्याचा संभ्रम दूर झाला आणि त्यांनी घर घेतलं. ती साधना स्वामीजींनी सतत केली. परिस्थिती अनुकूल असो किंवा प्रतिकूल हा अभ्यास त्यांनी कायम केला. अगदी ते राहत असलेल्या वाड्याची भिंत धोकादायक ठरल्यामुळे महापालिकेने खाली उतरवली तेव्हा त्यांच्या घराचा काही भाग हा उघडा पडला तरी सुद्धा त्यांच्या अभ्यासामध्ये खंड पडला नाही. या अभ्यासाचा पाया होता तो म्हणजे आपल्या सद्गुरूंवर असलेला अढळ विश्वास. आणि सद्गुरूंवर असलेला विश्वास म्हणजे त्यांनी सांगितलेल्या साधनेवर विश्वास. सद्गुरूंवर असलेला विश्वास म्हणजे त्यांच्या कार्यावर विश्वास. ही साधन निष्ठा आणि सद्गुरू कार्यावरची निष्ठा स्वामीजींनी कायम जोपासली आणि आपल्यालाही तशीच जोपासायला ते सांगत आहेत. पण हे सांगत असताना त्यांच्या डोळ्यातून बरसत असतं ते केवळ प्रेम. या प्रेमाच्या जोरावरच त्यांनी आपल्याला आपलंसं केलेलं आहे. त्यांच्या या प्रेमाने सलगी देण्याने आणि त्यांच्याबरोबर पूजनीय मधुराताईंच्या आपुलकीने स्नेहाने आपण जणू त्यांच्या घरातले कुटुंबातले सदस्य होऊन जातो. अशीच एक त्यांच्या घरातली कुटुंबातली सदस्य झालेली सद्भक्त सौभाग्यवती मेधाताई पेंडसे आता स्वामीजींबद्दलचे आपले भाव प्रकट करेल. केंद्राच्या दैनंदिन सेवेमध्ये ही मोठ्या उत्साहाने सहभागी होत असते. काय सांगते ते आता आपण ऐकूया.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. गुराचे हित दाणी माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविणती ओटी भारव आहे त्याचे सर्वस्व हिस आहे. तुका म्हणे माझे तुम्हा संतांवर योसे वरील अभंगाच्या ओळी म्हणताना प्रत्यक्ष पूजनीय स्वामी माधवनाथांच्या भेटीपासून ते पूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या चरणापाशी येण्याचा माझा प्रवास मला आठवतो. नदीच्या प्रवाहाबरोबर वाहत जाणाऱ्या दगडगोट्याप्रमाणे माझाही प्रवास अनेक चांगल्या खास खास पूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या चरणांशी स्थिर झाला. आजच्या त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांच्याविषयीचे भाव प्रकट करण्याचं मला भाग्य मिळतंय. पूजनीय स्वामी मकरंदनाथांची अनेक रूपे त्यांचे अनेक भाव आपण जवळून पाहिले आहेत. आपल्या हृदयात ते साठवून ठेवले आहेत. स्वामी माधवनाथांच्या आठवणीने कासावीस होणारे स्वामीजी असा कुणी उल्लेख जरी केला तरी भावविवर होणारे स्वामीजी. अगदी दुरून सुद्धा पंढरीनाथ व रुक्मिणी मातेला नमस्कार करताना गलबलून आलेलं त्यांचं अंतःकरण आपण पाहिलं आहे. असे हे परमात्मरूप मूर्तिमंत परब्रह्म म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके पूजनीय स्वामी मकरंदनाथ. लग्नानंतर काही महिन्यातच म्हणजे फेब्रुवारी 1992 साली मला पूजनीय स्वामी माधवनाथांचा अनुग्रह झाला आणि खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. मोठ्या स्वामीजींनी अगदी मनापासून मातेच्या वात्सल्याने मला जवळ केले. त्यांनी दिलेल्या आधारामुळे प्रेमामुळे माझं जीवन पार बदलून गेलं. त्यांनी जगाकडे पाहण्याची एक सुंदर दृष्टी मला दिली. केंद्र ध्यान नाम यांची गोडी लावली. मार्च 1999 पर्यंत केंद्राचा प्रवास सुरळीत चालला होता पण घरच्या जबाबदाऱ्या नोकरी व गेहाने पूजनीय स्वामीजी नसल्यामुळे सैरभाई झालेलं मन यात हळूहळू केंद्र कसं मागं पडलं हे मला कळलंच नाही. दिवसामागून दिवस वर्षामागून वर्षे सरली. छोट्याशा आजारपणामुळे मी 2007 दसरा या रोजी नोकरीचा राजीनामा दिला. त्या दिवशी सद्भक्त ताराताईचा मला दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन आला. तेव्हा ती म्हणाली, मेधा आता परत थांबू नकोस, हळूहळू तू केंद्रात यायला सुरुवात कर. पूजनीय स्वामीजी केंद्रात तुझी वाट पाहत आहे. ही घटना माझ्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. त्यानंतर मी केंद्रात हळूहळू येऊ लागले. माझी तब्येतही आता सुधारू लागली होती. केंद्रात बसल्यावर माझे भिवीरणारे डोळे पूजनीय स्वामी मकरंदनाथामध्ये पूजनीय स्वामी माधवनाथांना शोधत होते. पण पूजनीय स्वामी मकरंदनाथांची व माझी फारशी ओळख नव्हती. या काळात मी दुरून स्वामी मकरंदनाथांचं माझ्या अल्पस्वल्प बुद्धीने निरीक्षण करीत असे. त्यावेळी मला जाणवायचं त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीची ते आदरपूर्वक चौकशी करीत असत. त्या व्यक्तीला ते जाणून घेण्याचा प्रयत्न करीत. व्यावहारिक पातळीवर बोलताना ते त्या व्यक्तीला प्रेमाने आपलेसे करीत. नकळत ते त्या व्यक्तीच्या अंतःकरणाचा ताबा घेत आणि त्याच्या ठिकाणी पारमार्थिक भाव कसा निर्माण होईल ते पाहत असत. पूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या वागण्या बोलण्यातून त्यांचं मृदू अंतःकरण सहजपणे प्रकट होत असे. अशा या अहेतुक प्रेम वात्सल्याचा अखंड वर्षाव करणाऱ्या सद्गुरूंच्या ठाई माझा गुरुभाव सहज दृढ होऊ लागला. पण अजूनही त्यांची माझी फारशी ओळख नव्हती. एकदा मी एका बुधवारी केंद्रानिमित्त त्यांच्या दुधा मारुतीजवळील घरी गेले होते. तेव्हा मी पूजनीय स्वामी मकरंदनाथांना म्हटलं, स्वामीजी मला थोडं तुमच्याशी वैयक्तिक बोलायचं आहे, आपणास वेळ असलं थोडं बोलू का? क्षणाभरात पूजनीय स्वामीजींनी याला होकार दिला. त्या दिवशी मी पूजनीय स्वामीजी व सौ मधुराताईंनी माझ्याशी अत्यंत आपुलकीने संवाद साधला. मी त्यांना पूजनीय स्वामी माधवनाथांकडे कशी यायला लागले. मार्च 1999 नंतर केंद्र हळूहळू काम मागे पडलं. 2007 आजारपणामुळे नोकरी कशी सोडावी लागली व पुन्हा आपल्या चरणांशी कशी आले वगैरे तपशील थोडक्यात सांगितलं. बोलताना मी म्हटलं, स्वामीजी पूर्वी मला पूजनीय स्वामी माधवनाथांचे भावी उत्तराधिकारी एवढीच तुमची ओळख होती. पण एका अदरयुक्त धाकामुळे कधी तुमच्याशी संवाद होऊ शकला नाही. त्यावर स्वामीजी पटकन म्हणाले, पण मला मात्र तेव्हा सौ मेधाबेनचे हे नाव परिचित होतं. थोडा वेळ आम्ही तिघांनी मिळून एकत्र मनमोकळा संवाद साधला. त्या दिवसापासून माझं पूजनीय स्वामी मकरंदनाथ व सौ मधुराताईंशी एक घट्ट आणि दृढ नातं निर्माण झालं. त्या दिवशी मला माझे प्राणप्रिय सद्गुरु पूजनीय स्वामी माधवनाथ पूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या रूपात मिळाले. त्यांच्या दर्शनाने त्यांच्या सान्निध्याने माझी भावदशाच पालटली. साखर दुधात विरघळून जावी तशी मी त्यांच्या चरणांशी विरघळून गेले होते. त्या सद्गुरु तत्वाशी आनंद भावाने कधीही वेगळं न होण्यासाठी एकरूप झाले होते. 2008 सालातील नवरात्रीचा एक दिवस मी पूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या घरी जेवणाचे डबे घेऊन गेले होते. तो मधुराताई बाहेर गेल्या असल्यामुळे आजींनी माझ्या मदतीने डब्यातील सर्व पदार्थ त्यांच्या भांड्यात काढून ठेवले. कोकण सरबत पीत आम्ही दोघी बोलत बसलो होतो. तेवढ्यात पूजनीय स्वामीजी आत येऊन खुर्चीत बसत आमच्या गप्पात सामील झाले. बोलता बोलता त्यांनी, परवा केंद्रात तुझा माझा मुलगा चिरंजीव सुरूचा अभंग छान झाल्याचे सांगितले. त्याला जमेल तसे जमेल तेव्हा केंद्रात घेऊन ये असं म्हणाले. त्या काळात तब्येत सुधारल्याने मी पुन्हा एकदा ऑफिसला जाण्यास सुरुवात केली होती. पण नोकरीतील वाढत्या जबाबदाऱ्या, घर, केंद्र हे सर्व सांभाळताना माझी फार दमछाक होत असे. गप्पांच्या ओघात पूजनीय स्वामीजींनी माझ्या तब्येतीची, नोकरीची चौकशी केली. त्यावर हे सर्व सांभाळताना होणाऱ्या दमछाकीमुळे नोकरी सोडावीशी वाटते असा मानस मी त्यांना सांगितला. त्यावर पूजनीय स्वामीजी म्हणाले, सध्या आपल्याला नोकरी करायचीच आहे, तेही केंद्र घर सांभाळत आणि मुख्य म्हणजे स्वतःची तब्येत सांभाळत. तुझ्या नोकरी सोडण्याबाबत आपण पुन्हा नंतर कधीतरी बोलू, असं म्हणत त्यांनी माझ्या त्या संभाषणाला पूर्णविराम दिला. एकीकडे आमचं बोलणं चालू असतानाच पूजनीय स्वामीजींनी मिठाईचा व बिस्किटांचा एक भला मोठा पुडा माझ्या पिशवीत ठेवला. मला 2 बस बदलून घरी जायचं आहे हे माहीत असल्याने त्यांनी माझ्या पिशवीतील सर्व डबे काढून ते पडणार नाहीत या बेताने पिशवीत पुन्हा व्यवस्थित भरून ठेवले. दुपारची वेळ असल्याने सांभाळून घरी जा असं म्हणत ती पिशवी माझ्या हातात दिली. अहो स्वामीजी, तुम्ही कशाला हे करताय, असं मी त्यांना उशाळून म्हटलं. अगं असू दे, सकाळपासून तू खूप दमली आहेस, घरी जाऊन जेवण करून विश्रांती घे, असं म्हणत आजी व स्वामीजींनी मला हसत हसत निरोप दिला. इतक्या मोठ्या अधिकारी व्यक्तीचा असामान्य साधेपणा पाहून मला माझ्यातील खुजेपणा अधिकच जाणवला. तुझे सद्गुरू कसे आहेत असं जर मला कोणी विचारलं तर मी सांगेन, ते अनाथ जीवांना माऊलीची माया देणारे आहेत, साधकांना कृपेच्या सावलीत विसावा देणारे आहेत. त्यांच्या डोळ्यातून बरसणारे प्रेमामृत साधकांना नव चैतन्य व जीवनदान देत असते. साधारणपणे 2009 सालातील छोटीशी आठवण. गणेशपुरमचं केंद्र नव्याने चालू झालं होतं. पूजनीय स्वामीजींच्या घरातील फर्निचरचं काम अजून चालू असल्याने ते गणेशपुरम इथे राहण्यासाठी आले नव्हते. एका गुरुवारी सकाळी केंद्रानंतर आम्ही 3-4 साधिका मिळून केंद्रातील मागील अवरावरी करीत होतो. बहुधा त्यावेळी पूजनीय स्वामीजी वर घरी काम कुठवर आले हे पाहण्यासाठी गेले असावेत, कारण 10-15 मिनिटात खाली केंद्रात येऊन त्यांनी सर्वांना हाक मारली आणि अंतिम टप्प्यात असलेलं फर्निचरचं काम पाहण्यासाठी बोलावलं. पण माझ्या भिडस्त्या स्वभावामुळे मी त्या सर्वांच्या मागून न जाता खाली केंद्रातच थांबले. बहुधा ही गोष्ट पूजनीय स्वामीजींच्या लक्षात आली असावी, कारण 2 मिनिटात स्वामीजी पुन्हा मागे वळून केंद्रात आले आणि मला हाक मारत त्यांनी म्हटलं, मेधा अगं चल तू, पण आपण आपल्या घरातील काम कुठवर आले ते पाहू. त्यांच्या सलगी देणाऱ्या त्या 2 वाक्यांनी मी मोठ्या आनंदाने व निसंकोच मनाने पूजनीय स्वामीजींच्या मागून त्यांच्या घरी गेले. पुन्हा एकदा स्वतःचं मोठेपण विसरून त्यांनी अत्यंत आपुलकीने व प्रेमाने मला स्वतःच्या मोठ्या कुटुंबात सामावून घेतलं होतं. दरम्यानच्या काळात आपलं उरलेलं आयुष्य पूर्णपणे स्वामी कार्यासाठी, केंद्राच्या कार्यासाठी, स्वतःच्या पारमार्थिक उन्नतीसाठी राखून ठेवायचं या एका ध्येयाने मी पूजनीय स्वामीजींना सांगून नोकरी सोडली. एका ध्यासापोटी कुठलीही वैयक्तिक कारणे न सांगता मी मनापासून केंद्राश्रवणाला, सेवेला येण्याचा प्रयत्न करते. कधी कधी घरातील काही अडी अडचणी, माझ्या स्वतःच्या तब्येतीच्या काही छोट्या मोठ्या कुरबुरी यामुळे मनावर एक मळभ येतं, पण अप्रत्यक्षरित्या पूजनीय स्वामीजींच्या कृपेची बरसात माझ्यावर होत असल्याने वाऱ्याच्या झुळकीप्रमाणे ते मळभ कुठल्या कुठे निघून जातं. स्वामीजी, आज मला आपणास मनापासून सांगावंसं वाटतं, आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी माझ्यावर जो अपार विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला आपल्या कृपेने कधीही मी तडा जाऊ देणार नाही. फेब्रुवारी 2010 मधील आठवण. 14 फेब्रुवारी माझ्या अनुग्रहाचा वाढदिवस. एका गुरुवारी सकाळी मी केंद्रानंतर पूजनीय स्वामी मकरंदनाथांची अनुग्रहाची छोटीशी पूजा केली. त्यावेळी माझे भाव अनावर झाले होते. पूजनीय स्वामीजी माझ्याशी काही एक बोलत होते पण मला त्याची उत्तरे देता येणार. अखेरीस त्यांनीच माझे दोन्ही हात हातात घेऊन मला वर उठवलं. स्वतःला कसंबस सावरत मी म्हटलं, स्वामीजी, फेब्रुवारी 96 मध्ये मी पूजनीय स्वामी माधवनाथांची पूजा प्रत्यक्ष केली होती, त्यानंतर आज इतक्या वर्षांनी आपली पूजा करते आहे. आज मला मोठ्या स्वामीजींची फार तीव्रतेने आठवण येते आहे. माझ्या अश्रूंचा ओघ काही केला कमी होत नव्हता. मोठ्या स्वामीजींच्या आठवणीने पूजनीय मकरंदनाथांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. स्वामी माधवनाथांच्या आठवणीने त्यांचं हृदय व्याकुळ झालं. त्याच अवस्थेत माझ्या हातावर खडी साखरेचा प्रसाद व श्रीफळ देत त्यांनी मला अनेक शुभ आशीर्वाद दिले. आसनावरून खाली उतरून त्यांनी नेहमीप्रमाणे आसनाला नमस्कार केला. व्याकुळ स्वरात मला म्हणाले, मेधा, तुझी पूजा मी स्वामीजीपर्यंत पोहोचवली बर का? सद्गुरुचरणी रत झालेल्या आर्त शिष्याची तळमळ त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही तरच नवल. शिष्याने याचना करावी आणि उदार कृपावंत सद्गुरूंनी पुरवावी. स्वामीजी, आज मला आपणास मनापासून सांगावेसे वाटते. आपल्या कृपेने ध्यानाची साधना अधिक अधिक सूक्ष्म करण्याचा मी मनापासून प्रयत्न करते आहे. अगदी अलीकडेच गुरुवारी सकाळी सत्संगात पूजनीय स्वामी माधवनाथांच्या कार्याबद्दल सांगत होते. अशाच एका गुरुवारी नमस्काराच्या वेळी एक भगिनी पूजनीय मकरंदनाथांना म्हणाल्या, तुम्ही पूजनीय स्वामी माधवनाथांच्या कार्याबद्दल जे सांगताय ते सर्वच्या सर्व डोळ्यापुढे उभं राहतं. खरंच हे कार्य करण्यासाठी स्वामी माधवनाथांनी अपार कष्ट घेतले. त्या कष्टाला कशाचीच तोड नाही, पण त्याचमुळे त्यातून स्वामी मकरंदनाथांसारखी एक विभूती निर्माण झाली. आपल्या सद्गुरूंप्रती इतकी निष्ठा, अपार प्रेम हे फार कमी साधकात असते. पूजनीय मकरंदनाथांच्या शेजारीच उभे असलेल्या मला त्या भगिनींचं बोलणं फार भावलं. आपण आत्ता या क्षणी कुठे आहोत याची तीव्रतेने जाणीव झाली. सर्वांचे नमस्कार संपल्यावर नेहमीप्रमाणे आसनाला ज्ञानोबांना नमस्कार करून सर्वांना प्रतिनमस्कार करीत जात असताना ते माझ्याजवळ आले. इतका वेळ आवडून धरलेला माझ्या आश्रमचा बांध एकाएकी फुटला. स्वामीजी म्हणाले, मेधा काय झालं? स्वतःला कसबसा सावरत मी म्हटलं, स्वामीजी जर तुम्ही आम्हाला भेटला नसता, आमच्यावर मायेची पाखर लागली नसती तर आमचं काय झालं असतं? तुमच्या रूपाने फार मोठा अनमोल ठेवा पूजनीय स्वामी माधवनाथांनी आम्हा सर्वांसाठी ठेवला आहे. मगाशी त्या भगिनी म्हणाल्या ते अगदी खरं आहे. तुमच्यासारखा शिष्योत्तम पूजनीय स्वामी माधवनाथांना मिळणे हे फार मोठे दुर्मिळ भाग्य आहे. स्वामीजी, तुमच्या खेरीज मी अपूर्ण आहे. तुमच्या खेरीज मी ही कल्पनाही मनाला स्पर्श करू शकत नाही. सर्वांचीच अशी अवस्था आहे. एका जमात अगदी उत्स्फूर्तपणे मी हे बोलले. पूजनीय स्वामीजी शांतपणे खाली मन घालून ऐकत होते. क्षणार्धात त्यांचा चेहरा लालबुंद झाला. अत्यंत व्याकुळ अंतःकरणाने ते म्हणाले, मेधा जसं तुला माझ्याशिवाय पूजनीय स्वामीजीशिवाय कोणीही नाही, तसंच मलाही पूजनीय स्वामीजीशिवाय कोणीही नाही. हे बोलताना त्यांच्या मुखातून एक मोठा हुंका बाहेर पडला. त्यांचे अष्टसात्विक भाव दाटून आले. प्रत्यक्ष तोंडून काही नाही, पण त्यांच्या देहबलीतून ते माझ्याशी बरंच काही बोलले. सर्व तस्वीरींना आणि शेवटी श्री पांडुरंग रुक्मिणी मातेला नमस्कार करून ते पूजनीय स्वामी माधवनाथांच्या पादुकाजवळ आले. मुख्य स्वामीजींच्या पादुकावर मस्तक ठेवताना मात्र त्यांचा बाण फुटला. स्वामीजी स्वामीजी असा आर्त स्वर त्यांच्या मुखातून अस्पष्टपणे ऐकू येत होता. त्या क्षणी हा शिष्योत्तम आपल्या सद्गुरु तत्वाशी एक रूप झाला होता. सौमधुराताईंशिवाय माझं मनोगत अपूर्णच राहील. सौमधुराताईंशी असलेलं माझं नातं मैत्रिणी वजा मोठ्या बहिणीप्रमाणे आहे, कारण ते माझं हक्काचं माहेर आहेत. कधी काही कारणाने मी केंद्रात आले नाही तर लगेच घरी फोन करून त्या आश्चर्यांनी माझी चौकशी करतात. केंद्रात कोणाचे काही डबे वगैरे द्यायचे असतील तर हक्काने मला घरी फोन करून त्याबद्दल आधीच सांगून ठेवतात. कितीतरी वेळा त्यांच्या तोंडून मी ऐकलं आहे, मेधा तू मला माझ्या धाकट्या बहिणीप्रमाणे आहेस. तू इतक्या लांबून नियमितपणे केंद्रात सेवेसाठी येतेस. कधीही काहीही लागलं तर निसंकोचपणे प्रथम आमच्या घरी ये. हे तुझं हक्काचं माहेर आहे. आज या मनोगताचा शेवट करताना मी पूजनीय स्वामी माधवनाथांच्या चरणांची एवढीच प्रार्थना करीन की आपल्या या लाडक्या शिष्योत्तमाला, म्हणजे आमच्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या पूजनीय स्वामी मकरंदनाथांना, त्यांच्या शक्तीसहित म्हणजेच पूजनीय सौ मधुराताईसहित निरोगी निरामय आणि दीर्घायुष्य लाभू दे. त्यांच्या कृपेचा प्रेमाचा वर्षाव सर्व ताकद विश्वावर अखंड बरसत राहू दे. शेवटी तुकाराम महाराजांच्या शब्दात मी पूजनीय स्वामीजींना अत्यंत तळमळीने कळवून प्रार्थना करते. उपजले मनी हे तो स्वामीची करणी, उपजला भाव तुझ्या कृपेची सिद्धी जाओ. आणि ले शेवटा आता कामा नये फाटा, मज आपुले ते म्हणा उपरिया नारायणा.
श्रीराम. सद्भक्त मेधाताईच्या या भावपूर्ण मनोगतातून लक्षात येत की स्वामीजींनी प्रेम तर दिलंच, पण त्या योगाने साधनेमध्ये देखील स्थिर केलं. आणि ही खरं तर स्वामीजींची आपल्या सर्वांवर असणारी कृपाच आहे. केंद्रामध्ये सेवा करताना ती कशा पद्धतीने करावी, कोणत्या भावाने करावी हे देखील स्वामीजींकडूनच शिकायला मिळतं. केवळ रोज सकाळी होणारं ध्यान किंवा केंद्रात येणं आणि इथं होणारी सेवा ही एवढीच साधनेची व्याप्ती नसून दिवसभरात होणारी सगळी कर्म ही साधनारूप व्हायला हवीत, परमात्मा प्राप्तीपर्यंत नेणारी अशी व्हायला हवीत हे स्वामीजी आपल्याला शिकवतात. रोज सकाळी ध्यानात मिळणारी शांती समाधान यांचं प्रतिबिंब आपल्या नित्य कर्मांमध्ये पडलं पाहिजे आणि या रोजच्या नित्य कर्मांचा परिणाम म्हणून आपल्या साधनेमध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे, सरलता निर्माण झाली पाहिजे हे ते आपल्याला सांगतात. स्वामीजींनी हे जमवून दाखवलं. स्वामीजींनी ही साधन निष्ठा कशा पद्धतीने जपली याबद्दल काही आपण आता सद्भक्त डॉक्टर सीमाताई खिवसरा यांच्याकडून ऐकूया. सीमाताई दर शनिवारी न चुकता मंचर होऊन इथे केंद्रामध्ये नित्य उपस्थित असतात. आपण ऐकूया.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. महद्भाग्याने साधकाच्या जीवनामध्ये सद्गुरु येतात आणि आपल्याच आत असलेल्या मी आहे या आपल्या केवळ अस्तित्वाकडे, प्युअर कॉन्शियसनेसकडे आपलं लक्ष वेधून घेतात. तेथे पोहोचण्याचा मार्ग हा शुद्ध अंतःकरणातून जातो असं समजावून सांगतात आणि मग साधकाचा आंतरिक प्रवास सुरू होतो. हा प्रवास स्थूलाकडून सूक्ष्माकडे, भयाकडून निर्भयाकडे आणि सापेक्ष सुख दुःखांकडून निरपेक्ष आनंदाकडे नेणारा आहे असं सद्गुरु कृपेमुळे हळूहळू समजू लागतं आणि मग सद्गुरूंविषयी अपार कृतज्ञता दाटून येते आणि त्या कृतज्ञतेला वाट करून देण्यासाठी आज आपण परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ यांचा वर्धापन दिन साजरा करत आहोत. लहानपणी देवभक्तीचे आणि देशभक्तीचे संस्कार, किशोरवयामध्येच साधनेला सुरुवात, कॉलेजमध्ये असतानाच राष्ट्रीय चळवळीमध्ये धडाडीचा सहभाग, पुढे 25 वर्ष युनायटेड वेस्टर्न बँकेत नोकरी आणि स्वामी कार्यासाठी स्वेच्छानिवृत्ती असा त्यांचा लौकिक प्रवास झाला. 1976 मध्ये परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ यांची भेट झाली. स्वामी माधवनाथ परमार्थ विचार आणि सोहम साधना अतिशय सोप्या भाषेत सांगत, सोहम साधना ही परमार्थाच्या मुळाशी हात घालणारी प्रत्यक्ष प्रसिद्धीची साधना आहेत असं ते सांगायचे. परमार्थ म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ कॉन्शियसनेस, जाणीवेचं पूर्ण परिवर्तन. जगातील व्यवहाराशी, प्रकृतीशी समरस होऊन गेलेलं मन आणि बुद्धी त्यातून काढायचं, आपल्यात आनंदाशी स्वरूपाशी एकरूप करायचं. जाणीवीच्या या आमूलाग्र बदलालाच परमार्थ म्हणतात. रोजची किमान 1.5 तासाची ध्यानाची बैठक, युक्त आहार विहार, अद्वैत बोध ग्रंथांचं वाचन, साधकाची कष्टाची साधना आणि सद्गुरु कृपा, यथावकाश सोहम बोध ठसत जातो. अनुसंधान साधलं म्हणजे विविध क्षेत्रातील उपाधी साधकाला बाधत नाही. लौकिक गोष्टी गौण वाटतात, तरीही आपली विहित कामं ही गौरवूनच करायची आहेत. बदल हवा तो अंतरात, बाह्य बदल आवश्यक नाही. लौकिक बंधनं जशीच्या तशी पाळून देखील साधक सोहम साधनेने मुक्त होऊ शकतो असं ते सांगायचे. व्हेन द डिसायपल इज रेडी मास्टर कम. सद्गुरु भेटीपूर्वी कसे घडले स्वामी मकरंदनाथ? दासबोध आणि गीता पठण याचं बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं. स्वतःचं जीवन विचारपूर्वक स्वतःच घडवलं पाहिजे हा विचार वडिलांकडनं मिळाला. ध्येयवाद आणि राष्ट्रभक्तीचे संस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून घेतले. प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांच्या व्याख्यानातून संत चरित्र ऐकली आणि आत्मदर्शन हेच देवदर्शन असा विचार पक्का झाला. श्रद्धा हे भांडवल, साधना अभ्यास यांची ओढ, लौकिकात ते रमले नाहीत. एकदा सिद्धटेकच्या सिद्धिविनायक मंदिरात अथर्वशीर्ष म्हणत असताना जगाचा विसर पडला, शांतीचा प्रत्यय आला, ध्यानाला बसू लागले, प्राणायाम गायत्री मंत्राचा जप करू लागले. दमलेल्या पांडुरंगाचे पाय दाबत आहोत अशा भावाने वारकऱ्यांचे पाय दाबून पालखी सोहळ्यातील अंतरंग जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणीबाणीच्या काळात 2 महिने तुरुंगवास भोगला. त्याही वेळी सकाळी 5:30 वाजता ध्यानाची बैठक चुकली नाही. टीनेजमध्ये असताना सुद्धा त्यांनी कधी मनाचे अवाजवी लाड पुरवले नाहीत. बारामतीच्या सिद्धेश्वर मंदिरात आणि तलावाकाठी ओम नमः शिवाय, श्रीराम जय राम, जय जय राम हा जप ते करीत असत. नामजपाने शरीर अंतर्बाह्य शुद्ध होत असे, मन शांत होत असे, अशी अंतरंग साधना सुरू झाली. अंतर्मनातून येणारे निर्णय अधिकाधिक शुद्धतेकडे घेऊन जात होते. सद्गुरु भेटीची तळमळ वाढत होती. जून 1976 मध्ये बारामतीहून पुण्याला राहायला आले. घरातील अत्यंत अपुऱ्या जागेमुळे ध्यानासाठी लागणारा एकांत त्यांनी रामकृष्ण मठात शोधला. रस्त्यात बारामतीचा मित्र भेटला आणि ब्युटी क्लॉक स्टोअर मध्ये पोहोचले. उदबत्तीचा मंद सुगंध, स्वामी स्वरूपानंदांची ध्यानस्थ तस्वीर, दुकानाचे मालक श्री बाळासाहेब वाकडे यांची स्निग्ध नजर, लोभ सुबाबदार व्यक्तिमत्व यांची विलक्षण ओढ निर्माण झाली. बाळासाहेबांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला आणि शांतीचा प्रत्यय आला. बाळासाहेबांच्या दुकानात जाणं ही नवीन साधना सुरू झाली. तेथे आनंदाचा विनामूल्य व्यवहार सर्वांसाठी खुला होता. बाळासाहेबांच्या आचार विचारांची एक वाक्यता, एकाच वेळी प्रेम आणि अलिप्तता, सद्गुरु चरणी लीनता याचा ठसा उमटला. बाळासाहेबांचे अनुभव सिद्ध बोल साधनेत मार्गदर्शक झाले. बाळासाहेबांनी त्यांच्या अंतकरणाचा संपूर्ण ताबा घेतला. 2 मे 1977 अनुग्रहाचा दिवस. सद्गुरु सांगतील तीच साधना आणि त्यांच्या इच्छेचं पालन हेच जीवनाचं ध्येय अशी शरणागती घेऊन आला. अनुग्रहानंतर ज्ञानेश्वरी ऐकण्यासाठी भागेश्वर निवास मध्ये जाऊ लागले. सद्गुरूंच्या भोवती दिनक्रम गुंफला. दुकानातील प्रार्थनेची वेळ जीव की प्राण बनली. प्रवचनातून साधनेचे अनेक मार्ग नेमकेपणाने प्रकाशित झाले. साधनेत स्पष्ट आणि निस्संदिग्ध मार्गदर्शन मिळू लागलं. श्रोत्यांची पादत्राणं ओळीत ठेवणं, सतरंजा घड्या घालून ठेवणं, केर काढणं इत्यादी कामं करताना पाहून सद्गुरूंच्या डोळ्यातील कौतुक त्यांना साधनेत प्रेरणा देईल. आयुष्यातील सोन्याचा काळ सुरू झाला. त्या सोन्याच्या दिवसांना धक्का लागू नये यासाठी औद्योगिक कंपनी ऐवजी बँकेत नोकरी स्वीकारली. बँकेच्या परीक्षा, प्रमोशन यापासून स्वतःला दूर ठेवलं. चिंचवड ब्रांचला ते लोकलने जात असत. रात्रीच्या प्रवचनातील ओव्यांवर प्रवासात आधीच चिंतन करीत असत. ज्ञानेश्वरी, दासबोध, नित्यपाठ, गीताई चिंतनिका याच्याशी त्यांचे प्रवासात बंध जुळले. 6-7 वर्षांच्या प्रवासात संपूर्ण ज्ञानेश्वरीचं 3 वेळा पारायण झालं. युवा केंद्र, शुक्रवार पेठेतील नवीन घरात उपासना केंद्र, पुढे ज्ञानेश्वरी निरूपण असा संघटनात्मक प्रवास त्यांच्या साधनेचा झाला. या संघटनेत वैयक्तिक प्रकृती संघर्षाला स्थान नव्हतं, तर ही चित्तशुद्धीची वाटचाल होती. सद्गुरु आणि त्यांचं कार्य एकच आहे असा भाव होता. लौकिकाच्या धुरे नाही भरले डोळे, न घेता आरतीले चरणी देवा, नाव मान यांची काय ती निराशी, स्वरूपाच्या मुशी माझी आटवले, गुरु कृपे मोकळा होऊन या गेलो, वृत्ती शून्य झालो आपे आप. उत्कट अनुभवांमुळे उरलेली काव्य सद्गुरु चरणी अर्पण केली. इतरांसाठी मात्र 25 वर्ष अप्रकाशित ठेवली. सद्गुरूंच्या पवित्र चरणी रजकण होऊन जावे अशी पराकोटीची शरणागती प्राप्त झाली. स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ या समाजाभिमुख संस्थेचा उदय झाला. पुढे ग्रंथ प्रकाशन, ध्यान केंद्र, सद्गुरु कार्य यासाठी ती सार्वजनिक विश्वस्त संस्था बनली. मंडळाच्या मोठ्या उत्सवांमध्ये, आनंद यात्रांमध्ये स्वामी मकरंदनाथांनी साधकांना प्रेमाच्या धाग्याने बांधले. साधनेसाठी सेवा आणि उत्सवानंतर साधनेचं एक पाऊल पुढे असा संकल्प त्यांनी साधकांमध्ये रुजवला. स्वामी मकरंदनाथांच्या जीवनात मनाला अपमानित करणारा एक प्रसंग घडला. आप दडलेला सूक्ष्म अहंकार दुखावला गेला. आपलं अनुसंधान टिकत नाही याचा त्यांना मोठाच धक्का बसला. त्या प्रसंगी त्यांनी साधनेनेच स्वतःला सांभाळलं. एकांतात नाम ध्यान सुरू झालं. चिंतनातून मनावर, देहभावावर हल्ले केले. मनाच्या घडामोडींचं कठोर परीक्षण केलं. आग दडलेल्या शत्रूंना शोधून त्यावर मात केली. स्वरूप पत्र मंजुषा हा स्वामी स्वरूपानंदांचा ग्रंथ ध्यानाला पूरक युक्ती शोधण्यासाठी, स्वरूपाचं अनुसंधान टिकवण्यासाठी अभ्यासाला घेतला. वृत्तीच्या उगमापर्यंत पोहोचून स्थिर होण्याचा अभ्यास केला. हा अभ्यास मोठा विलक्षण होता. यातून ध्यानाला पूरक अशी अनुषंगिक साधनेची दृष्टी प्राप्त झाली. आत्मबोध टिकवण्यासाठी चहू बाजूंनी रान उठवलं. बी विथ युअर सेल्फ अँड ऑब्झर्वर इज ऑब्झर्व्ह. जे कृष्ण मूर्तींच्या वचनाचा अर्थ सद्गुरु मुखातून घडलेल्या श्रवणामुळे उलगडू लागला. कर्म करताना अकर्ता, भोग भोगताना अभोगता या स्थितीचा अनुभव येऊ लागला. निखळ आनंदाच्या मार्गावर चालताना आड येणाऱ्या गोष्टींवर मात कशी करावी याचं अनुभव सिद्ध मार्गदर्शन आज आपल्याला अनुषंगिक साधनेतून मिळत आहे. 1986 मध्ये स्वामी मकरंदनाथांचा विवाह झाला. विवाहाच्या दिवशीही नित्याची ध्यानाची बैठक चुकली नाही आणि विवाहानंतरही घरी ज्ञानेश्वरी निरूपण ध्यान नित्याप्रमाणे चालू राहिलं. मधुराताईंनी सर्वस्वी साथ देऊन स्वामी कार्याची मोठी सेवा केली. 4 मे 2003 स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाचा रौप्य महोत्सव, ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता. तीर्थरूप दादांनी स्वामी मकरंदनाथांच्या वडिलांनी सकाळच्या वेळी घरातच देह ठेवला. साधक विश्वावर दुःखाचं सावट येऊ नये यासाठी आईंनी ज्ञानेश्वरी पारायणात जाण्यास सांगितलं. दुपारी वडिलांवर अंत्यसंस्कार केले आणि सायंकाळी व्याख्यानमालेत शेवटचं पुष्प अर्पण करण्यासाठी स्वामी मकरंदनाथ व्यासपीठावर हजर झाले. सद्गुरु कार्यात खंड पडू नये यासाठी 1991 मध्ये स्वामी माधवनाथांना पॅरालिसिस झाला होता. भेटीला येणाऱ्यांना तेच धीर देत असत. तुम्ही दुःख करू नका, मला काहीही झालेलं नाही, व्याधी शरीराला लागलेल्या आहेत, मी तर सच्चिदानंद परमात्मा, समजून घ्या, वेळ थोडा आहे, कडक साधनेला लागा, मोकळे व्हा, मी ज्या आनंदात आहे तो आनंद तुम्ही या जन्मात प्राप्त करून घ्या. सद्गुरूंचे हे शब्द प्रसन्नतेने उथंबलेले असत. गुरुसेवेचा भाग म्हणून प्रवचने सुरू ठेवण्याचा निर्णय स्वामी मकरंदनाथांनी घेतला. त्यांचं प्रवचन रेकॉर्ड केलं गेलं, नंतर सद्गुरूंनी ते ऐकलं. आत्मज्ञान होणं हाच देहबुद्धीमुळे निर्माण झालेल्या दुःखावर उपाय आहे. प्रवचन ऐकून सद्गुरू प्रसन्न झाले. 30 जुलै 1996 गुरु पौर्णिमेचा दिवस, स्वामी कृपेची सगुण छाया घेऊन गेला. एका क्षणात स्वामी मकरंदनाथांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. मनोमन निश्चय केला, स्वामीजींच्या प्रेमाची शपथ, या कुडीत शेवटचा श्वास आणि धमन्यांमध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत सद्गुरु कार्य अविरत चालू राहील. सद्गुरु कार्यात देह झिजवणं हीच त्यांची पूजा. त्यांच्या स्मृती सर्व संदेह नष्ट करतील, त्यांचं स्मरण नित्य शरणागती देईल. या कार्याचा रथ पुढे नेण्यासाठी तेच प्रेरणा देतील. अंगीकार केला आपण माझा जेव्हा, संसार शृंखला घळूनी गेल्या तेव्हा, मधुकण मकरंदा दिला माधवे जेव्हा, संसार शृंखला गळूनी गेल्या तेव्हा. सद्गुरूंनी दिलेला मधुकण सर्वांना वाटण्यासाठी स्वामी मकरंदनाथ अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यांची कृपा अनेकांना मार्गस्थ करत आहे. त्यांच्या प्रेमात अनेक जण रंगलेले आहेत. 1998 काळ असेल. जुन्नरला बालकेंद्राचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम होता आणि स्वामी मकरंदनाथ जुन्नरला जाणार आहेत असं निवेदन शनिवारी संध्याकाळी केंद्रामध्ये झालं. नमस्कार केल्यानंतर मी स्वामी मकरंदनाथांना माझी ओळख सांगितली. मंत्रला माझ्याकडे 5 मिनिटं थांबण्याची विनंती केली. ते म्हणाले, सकाळी 9 वाजता आम्ही पुण्याहून निघणार आहोत, सोबत 7-8 मंडळी आहेत, जुन्नरला पोहोचायला उशीर होईल आणि परत येताना म्हणतेस तर खूप उशीर झालेला असेल, परंतु का कोणास ठाऊक, मला 100% खात्री होती सद्गुरु माझ्या घरी येणार. रविवार हा आमचा वर्किंग डे असतो आणि 11:00 सुमारास ते मंत्रला पोहोचतील या प्रतीक्षेत मी होते. शिष्याचा साधनेचा संवेग राखण्यासाठी वाढवण्यासाठी सद्गुरु आपल्यासाठी काय करत नाहीत. त्यानंतरही जुन्नरला जेव्हा जेव्हा कार्यक्रम असे तेव्हा परत येताना स्वामी मकरंदनाथ निवांतपणे माझ्या घरी आले. संत आपल्या घरी येणार आहेत हे आपल्याला जगाला सांगावं लागत नाही. 40-50 मंडळी आपोआप गोळा आहोत आणि स्वामीजींचं 15-20 मिनिटांचं ज्ञानेश्वरीवर निरूपण होईल आणि हे सगळं कुठलंही नियोजन नसताना होत असेल. स्वामीजींना मी माझ्याकडे असलेली ज्ञानेश्वरी दाखवली. पहिल्या पानावर स्वामी माधवनाथांनी स्वतःच्या हस्ताक्षरात आशीर्वाद लिहून दिलेले आहेत. मोठ्या प्रेमाने त्यांनी ज्ञानेश्वरी हातात घेतली आणि 9व्या अध्यायातील ओव्यांवर निरूपण केलं. अहा कटकटा आहे वोखटे, मृत्यू लोकींचे उफराटे, इथं अर्जुना जरी अवसते जन्म लागती तू, तरी झडझडवून वहिला निघ इये भक्तीची या वाटे लाग, जिया पावती अव्यंग निजधाम माझे. मृत्यू लोकातील सर्वच न्याय उफराटा आहे. मूल जन्मल्यानंतर दिवसेंदिवस ते अधिकाधिक मृत्यूच्या तावडीत जातं, तरी आई बाप आनंदाने त्याचा वाढदिवस साजरा करतात. जो विषय विलासात निमग्न आहे त्याला सुखात आहे असं म्हणतात, जो लोभाने ग्रस्त आहे त्याला ज्ञानी म्हणतात. अरे रे, हे वाईट आहे. अनित्य आणि क्षणभंगूर अशा या मर्त्य लोकाच्या राहतीतून तू झटकन मोकळा हो आणि भक्तीच्या वाटेला लाग, ज्यामुळे तू माझं निर्दोष स्वरूप पावशील, शाश्वत सुखाला प्राप्त होशील. स्वामी मकरंदनाथांचं हे मला सावध करणारं निरूपण माझ्या जन्मदिवशी मला अमूल्य भेट म्हणून मिळालं होतं. आपण सद्गुरूंना असंख्य वेळा विचारलं, मी सच्चिदानंद आहे, जन्म मृत्यू रहित, चैतन्यमय, आनंदमय, मग माझ्या त्या अनुभवाला काय येत नाही? मोठे स्वामीजी अगदी सोप्या भाषेत सांगायचे, एखाद्या सरोवरातील पाणी जर शांत स्वच्छ निस्तरंग असेल तर आकाशाचं प्रतिबिंब जसं आहे तसं दिसतं, परंतु पाणी जर गरुड असेल तर आकाश त्याच्यात प्रतिबिंबित होणार नाही. त्याप्रमाणे ज्या देह मन बुद्धीमध्ये आत्मा प्रतिबिंबित होतो ती जर शुद्ध असतील तर आत्मा जसा आहे तसा अनुभवास येतो, जसा तो संतांना येतो. सर्व साधना या देह मन बुद्धी शुद्ध करण्यासाठी. आत्मा स्वयंप्रकाशित आहे, त्याला पहावं लागत नाही, धरावं लागत नाही, किंबहुना मनाची सर्व धाराधर संपली म्हणजे तो स्वयंप्रकट होतो. त्यासाठी ध्यानात खोल डूब देऊन बसायला हवं. आपण जर समुद्र किनारी फिरत बसलो तर शंख शिंपलेच हाती लागतील, मोती हवे असतील तर खोल समुद्राच्या तळाशी डूब देऊन बसायला हवं. स्वामी माधवनाथांचे हे शब्द प्रत्यक्ष प्रचितीला येतात जेव्हा स्वामी मकरंदनाथ हे मोती प्राप्त करून देण्यासाठी आपलं बोट धरून आपल्याला पावलं टाकायला शिकवत असतात. अशी कुठलीही गोष्ट नाही जी तुमच्या रोजच्या दीड तासाच्या ध्यानाच्या आड येऊ शकते असं स्वामीजी तुम्ही मला म्हणता, त्यावेळेला मला तुमचा खूप घाक वाटतो. एकदा 25-35 वयोगटासाठी असलेल्या युवा स्नेह कार्यक्रमात तुम्ही म्हणालात, आजच्या व्यस्त जीवनात नोकरी व्यवसायात स्थिर होण्याच्या काळात ध्यानासाठी दीड तास वेळ काढणं कठीण जातं हे मला समजतंय, परंतु काळ असाच पुढे जाईल. तुमच्या बाह्य जीवनात कोटी कोटी सूर्य उगवतील, परंतु आपला एक सूर्य जर प्रकाशितच झाला नाही तर हे बाहेरचे कोटी कोटी सूर्य तुमचं अंतःकरण प्रकाशित करू शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला ध्यानासाठी वेळ हा काढावाच लागेल. कपडे नाही का आपण अंगावरचं माप घेऊन मापाचे शिवतो, त्याप्रमाणे तुम्हाला जीवनात कर्माचं मोजमाप ठेवून ध्यानासाठी वेळ काढावाच लागेल. स्वामीजी, तुमची तळमळ आम्हाला समजत आहे आणि तुमच्याविषयी वाटणारा धाकही आता मला कमी झाला आहे. स्वामीजी, तुम्ही आमच्या मनात ठाण मांडून बसला आहात, आमच्या आचार विचारात एकसूत्रता आहे का ते प्रतीक्षणी पाहत आहात, आमच्या हिताची सर्वस्वी जपणूक करत आहात. साधकाच्या साधनेने सद्गुरूंना अतीव आनंद होतो हे वचन तुम्ही आम्हाला दिलं, मी आनंद स्वरूप आहे हे निक्षून सांगितलं, हे वचन आमच्या हृदयात सदैव जागृत राहावं हीच आपल्या चरणी प्रार्थना. हरिओम तत्सत.
परमार्थ हा कसा सगळ्या जीवनभर व्यापून राहतो हे स्वामीजींकडे बघितल्यावर लक्षात येतं. स्वामीजी एका गुरु आणि शिष्याची गोष्ट आपल्याला सांगतात. तो शिष्य त्याच्या गुरूंकडे येतो आणि आल्यावर चपला कशा तरी भिरकावून देतो, गेट ते जे दरवाजा असतो तो धाडकन उघडतो, जोरात ढकलतो आणि मग सद्गुरूंपुढे येऊन म्हणतो की मला आता काही उपदेश करावा. तर ते सद्गुरू त्याला म्हणतात की अरे असं वागणाऱ्याला कसा उपदेश करता येईल, जा अगोदर तुझ्या चपलांची क्षमा माग, ज्यांनी तुला इथपर्यंत व्यवस्थित आणलं त्या तिथं नीट ठेव, त्या दरवाज्याची क्षमा माग आणि मग उपदेश वगैरे काय ते पाहता येईल. पूजनीय स्वामी माधवनाथ देखील सांगायचे की जे वाहन तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी व्यवस्थित नेतं त्या वाहनाप्रती तुम्ही कृतज्ञता बाळगली पाहिजे, त्याची तुम्ही नीट काळजी घेतली पाहिजे. अशा छोट्या शिल्लक अशा वाटणाऱ्या गोष्टींमधूनच खर तर साधक घडत असतो आणि स्वामीजी हे साधक घडवण्याचं कार्य करता आहेत. नागपूर आनंद यात्रेत एकदा कोणीतरी त्यांना म्हणालं होतं की स्वामीजी आपल्याला खूप दगदग होते आहे आणि ते खरंही होतं, कारण सकाळी 6 ते रात्री 11-11:30 पर्यंत अतिशय व्यस्त असे कार्यक्रम होते, दुपारी जमतेम तासभर त्यांना विश्रांती मिळत असे. त्यावेळी ते लगेच म्हणाले की अरे स्वामीजींनी म्हणजे स्वामी माधवनाथांनी आपल्यासाठी किती कष्ट उपसले आणि ते देखील आयुष्याच्या उत्तरार्धात, तेव्हा आपल्याला एवढं हे करायलाच पाहिजे. असा त्यांचा स्वामीजींबद्दल आणि स्वामी कार्याबद्दलचा भाव आहे. स्वामीजींचं हे कार्य खरं तर खूप व्यापक आहे. चार अंध व्यक्तींना हत्ती कसा वाटला तशी काहीशी अवस्था जर या कार्याचं आकलन करू पाहायला आपण गेलो तर आपली होते असा अल्पसा प्रयत्न आज आपण करणार आहोत. स्वामी कार्यामध्ये समरसून गेलेले आपल्या सर्वांचे सुपरिचित असे सद्भक्त गजाननदादा कुलकर्णी आता स्वामीजींच्या जीवनातील कार्यनिष्ठा याबद्दल काही चिंतन व्यक्त कर.
एखाद गुलाबाचं सुंदर फुल असावं, कोणाला त्याची कोमलता खूप आवडून जावी, कोणाला त्याचा रंग आवडून जावा, कोणाला त्याचा वास आवडून जावा, आणि एखाद्याला त्यातले औषधी गुणधर्म किती मोलाचं आहे ते वाटावं. मला असं वाटतं की स्वामींचं जीवन आपण ज्या अंगाने बघू त्या अंगाने अधिकाधिक सुंदर आवडतं आपल्या जवळचं असं वाटायला लागतं. भगवान गोपालकृष्णांचं वर्णन करताना म्हणतात, अगरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम मधुराधिपते अखिलम मधुरम. खरोखर स्वामींची साधननिष्ठा काय, स्वामींच्या सहवासात मिळणारा आनंद काय, त्यांच्या कार्यावरचं प्रेम काय, त्यांच्या कार्याची पद्धत काय, आपण जो विषय घेऊ तो विषय आपल्या हृदयात अगदी घट्ट जाऊन बसतो. स्वामींचं कार्य म्हणजे आपल्याला आपण जिथं आहोत तिथनं आपल्या आत्मस्वरूपापर्यंत नेण्याचं कार्य. स्वामींचं या कार्यावरती विलक्षण प्रेम आहे. मला आठवतं की या प्रेमाचा आणि त्यांच्या कार्यपद्धतीचा प्रत्यय मला स्वामींच्याकडे म्हणजे स्वामी माधवानंदांच्याकडे आल्यानंतर काही दिवसांनी लगेचच आला. कारण असं झालं की मी त्याला 12वीत होतो आणि केंद्राची ज्याला ट्रीप नाही म्हणता येणार सहल नाही म्हणता येणार त्याला 10-15 जण मुलं होती असं ठरवलं की आपण आळंदीला जायचं. आळंदीला जायचं तर घरनं परवानगी तर पाहिजे होती. म्हणजे आता कोणाला आपण सांगावं की घरी आई वडिलांशिवाय बोल. तर मी म्हणून स्वामी मकरंदनाथांना विनंती केली की तुम्ही माझ्या आई वडिलांना विचाराल का, तरी जर परवानगी दिली तरच मी येऊ शकतो. स्वामीजी घरी आले आणि पहिल्यांदाच माझ्या आई वडिलांना भेटत होते. खरं म्हणलं तर माझ्या आई वडिलांचं केंद्राबद्दलचं मतही तेवढंसं चांगलं नव्हतं. कोणत्याच केंद्राबद्दलचं चांगलं नव्हतं, या केंद्राबद्दल असं नाही. पण स्वामीजींचं जे आचार विचारातली जी स्पष्टता होती, त्यांची जी तल्लख बुद्धिमत्ता आणि दुसऱ्यावर छाप जी सहज पडत असे, त्यामुळे माझ्या आई वडिलांनी मला लगेच परवानगी दिली. जणू काय त्या आई वडिलांनी अगदी जवळचे असे होऊन गेले. एवढंच नाही तर शेवटपर्यंत माझ्या वडिलांच्या लक्षात होतं की स्वामीजी आमच्याकडे आपल्याकडे त्यावेळेला आलेले होते. या खार्याच्या प्रेमाबद्दल मला एक गोष्ट आठवती. एकदा एक मल्लिकार्जुन मनसूर त्यांना एकदा म्हणाला, काय हो गाण्याच्या विद्येत कष्ट नाहीत का फार? ते म्हणले, कष्ट गाण्याचे कष्ट खोतात का हो? आमचं भाग्य म्हणून आम्ही गवली झालो. आमच्या दुनियेत कष्ट नसतात, फक्त आनंद असतो. मला असं वाटतं की स्वामींच्या जीवनात त्यांचं जर का कार्यावरचं प्रेम बघितलं तर याच उद्गारांचा प्रत्यय आपल्याला येत असतो. स्वामींच्या कार्यावरती जर छाप कोणाची जर बघितली तर तिघांची छाप स्पष्टपणे दिसते. पहिलं म्हणजे स्वामी माधवनाथ, दुसरं म्हणजे समर्थ आणि तिसरं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. या तिघांच्या छापेचा प्रत्यय आपल्याला पदोपदी स्वामींच्या कार्यात येत असतो. हे जे कार्य आहे ते कार्य मध्यमवर्गीय जे सुशिक्षित सुसंस्कारित विचारशील अशा ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींच्या समोर परमार्थ मार्ग ठेवायचा, परमार्थ विचार ठेवायचा आणि त्यांचं जीवन अधिक आनंदाचं करण्यासाठी त्यांना मदत करायची. या कार्यात भव्य दिव्य असं खरंच काही नाही. हे कार्य अवघड आहे. या कार्याला खरंच निष्ठा पाहिजे. आपल्याला पंचपक्वानंतर जेवण पाहिजे असेल तर निष्ठेची जरूर नाही. जर सांगितलं उद्यापासून पंचपक्वानंतर जेवण आपल्याला मिळेल तर का त्यात काही निष्ठा काहीच लागणार नाही. पण जर सांगितलं की उद्यापासून उघडलेली भाजी खायची आहे फक्त, निष्ठेची जरूर आहे. ज्या ठिकाणी आपल्या देहाला मनाला बुद्धीला सहनशीलतेची जरूर असते, कष्टाची जरूर असते, त्या ठिकाणी निष्ठेची जरूर ही अत्यंत आवश्यक अशी असते. हे जे कार्य आहे हे कार्य जीवन सुंदर करण्याचं कार्य आहे. इथं शंभरवाड्यापुढे प्रवचन होऊ शकत नाही, इथं एसपी गॅलरीला प्रवचन नाही. काहीतरी मोठी शाळा बांधावी, मोठी इमारती बांधाव्यात, हाही प्रकार इथं नाही. पैसा जो आहे आवश्यक तेवढा पैसा मिळावा एवढंच त्याच्यामध्ये. पैशाला वाजवीपेक्षा महत्व इथं कधीच दिलं गेलं नाही. त्याच त्या साधकांसमोर परमार्थ विचार ठेवणं हे किती अवघड असेल. आपण जर बघितलं आपल्या मुलांना जर एखादी गोष्ट सांगायची म्हणली आपण एकच गोष्ट धाव्याला सांगितल्यानं म्हणतो की आता मी परत तुला सांगणार नाही तो तू बघून घे. आपल्याला तीच गोष्ट परत परत सांगतात आणि पक्की खात्री आपल्याला असते की आपण ही गोष्ट फक्त ऐकलेली आहे अजून केलेली नाहीये. त्याच त्याच विचार व्यक्तींच्या समोर परमार्थ विचार ठेवत त्यांचं जीवन अधिकाधिक समृद्ध करत हे जे कार्य आहे ते कार्य चाललेलं आहे. त्याच्या कार्यातला सगळ्यात मोठा जो वैशिष्ट्यपूर्ण भाग जो कोणता असेल की जे आपलं परमभाग्य आहे तो म्हणजे स्वामीजींशी असणारी आपली सहज जवळीक सहजता ही सामान्य गोष्ट नाही. असे कितीतरी संत आपल्या आजूबाजूला बघायला मिळतील की ते त्यांच्या साधकांना वर्षातन एकदा भेटू शकतात. क्वचित कितीतरी दर्शन होतं. प्रत्यक्ष बोलणं लांबच राहिलं. प्रत्यक्ष जीवनाबद्दलची माहिती असणं लांबच राहिलं. हे कार्य सोपं नाही. हे समजणं सोपं नाही. प्रत्येकाच्या सुखदुःखाशी समरस होणं हे सोपं काम नाहीये. आपलं भाग्य असं की आपल्याला असे सद्गुरू मिळालेत असे संत मिळालेत की जे आपल्या जीवनाबद्दल अत्यंत आपुलकीने आपल्याला परमार्थ मार्गावरून चालण्यासाठी उद्युक्त करत आहेत. मला एक आठवतं एकदा स्वामींच्या बरोबर आम्ही एका संतांच्या कडे गेलो होतो. तिथे गेलेलो असताना त्यांनी कोणतरी त्यांना प्रश्न विचारला बहुधा सुषमाताई असाव्या. त्यांनी विचारलं की तुम्हाला साधकांची काळजी वाटत नाही का. त्यांना काळजी मी एकदा प्रवचन झालं की माझं प्रवचन कीर्तन झालं की माझा साधकांचा संबंध संपला. मी खोली बंद करून घेतो आणि माझ्या साधनेत मग्न होऊन जातो. दुसऱ्याच्या जीवनाबद्दल विचार करणं दुसऱ्याच्या हातात हात घालून त्याला पुढे नेणं हे अत्यंत कष्टाचं. आमच्या इथे एक ह्युमन रिसोर्सेस एक डिपार्टमेंटचं जे दार होतं त्याच्यावर लिहिलं होतं कॉशन ह्युमन बिईंग्स हिअर सावध इथं माणसं आहेत. आपल्या मला असं वाटतं की सगळ्यात मोठा चमत्कार जर कोणता असेल तर आपल्यासारखा म्हणत नाही पण माझ्यासारखा माणूस इथे येतो हा सगळ्यात मोठा चमत्कार. त्यांच्या कार्याच्या निष्ठेवरती मी येतो हेच त्याची पावती अशी म्हणायला लागेल. स्वामींच्या प्रगट कार्याची जी सुरुवात आहे ती स्वामींच्या देहत्यागानंतर प्रगट अशी झालेली दिसते. तसं स्वामींचं कार्य जे आहे तसं मी म्हणलं की मी जेव्हा पहिल्यांदा केंद्रात आलो 81 साली त्याला स्वामीजींचं कार्य होतच पण त्याची प्रगट सुरुवात मात्र स्वामींच्या देहत्यागानंतर निर्यानंतर झाली. त्यावेळीची परिस्थिती थोडी विचित्रही होती. एक तर स्वामींचं वय लहान होतं. स्वामीजी आणि इतर सगळेजण मुलं या सदरात मोडणारे होते. खरं ते त्यावेळेला 40 मध्ये होते पण त्यावेळेला मुलं या सदरात मोडणारे होते आणि जे ज्येष्ठ गुरुबंधू होते त्यांच्या बरोबर राहण्यात त्यांना स्वामींचे विचार न कळल्यामुळं न कळून घेतल्यामुळं अधिकाधिक अवघड अशी परिस्थिती होती. स्वामींनी जी कार्याची सुरुवात केली ती स्वतंत्रपणे केली. स्वामींनी प्रवचन ही त्यांच्या घरी सुरुवात केली आणि त्यानंतर जी प्रवचन राहतना मंदिरात सुरुवात केली. त्याला शक्य होतं की अध्यात्म मंगलधाममध्ये प्रवचन करणं. त्याला शक्य होतं की माया अपार्टमेंटमध्ये प्रवचन करणं. पण स्वामीजींचं जे तेज होतं त्या तेजाने त्यांनी जी कार्याची सुरुवात आहे ती स्वतंत्र रीतीने अशी केल्याची दिसते. त्यांचा जो प्रखर आत्मविश्वास होता हा पहिल्यापासूनच दिसत होता. त्यावेळेला तो प्रगट उठून असा दिसला. स्वामींची जी प्रतिभा होती प्रतिभा आहे म्हणता येईल ती स्वतंत्र प्रतिभा आहे. मला एक आठवत की एक ऍपल नावाच्या ज्या कंपनीचा जो मालक होता त्यांनी त्याचा जो सक्सेसर त्याचा पुढचा माणूस जो होता जो त्याचा इन्चार्ज होणार होता त्याला सांगितलं होतं की ज्यावेळेला तुला निर्णय घेण्याची वेळ येईल त्यावेळेला इथं स्टीव जॉब असता तर त्यांनी काय केलं असतं असा विचार करू नकोस. तू असा विचार कर की योग्य काय. मला असं वाटतं की स्वामींच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेमध्ये हा विचार हा प्रामुख्याने दिसतो. त्यामध्ये स्वामीजींनी काय केलं असतं याचा विचार होतच होतो पण बरोबर काय आहे याचाही विचार त्यांच्या प्रत्येक विचार प्रक्रियेमध्ये होत असतो. तिने अनेक नवनवीन प्रयोग असे केले. अनुषंगिक साधना, मध्यवर्ती संकल्प, युवास्नेह, पालखीचा सोहळा, अनेक नवीन आणि धाडसी असे प्रयोग केले. ज्या वेळेला ही अनुषंगिक साधनेचा प्रयोग सुरू झाला त्याला काही जे जुने साधक होते तर जुन्या साधकांना वाटलं की हे काय चालू झालंय. वस्तुस्थिती अशी असते की प्रत्येक संत, प्रत्येक मोठा संत हा त्यांच्या आयुष्यामध्ये प्रयोग करतच असतो. ज्याला स्वामीजींच्याकडे येणारी लोक ट्रान्समध्ये जायला लागली त्याला स्वामी स्वरूपानंदांच्याकडे जाणारे लोक म्हणायला लागले यांनी काय चालू केलंय. स्वामी स्वरूपानंदांच्याकडे असं होत नव्हतं. प्रत्येक सच्चिष्याची जी प्रतिभा असते ती प्रतिभा किंवा परमार्थ मार्गाला उजळून टाकत असते. त्यांच्या अनुषंगिक साधनेच्या आपल्याला मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे परमार्थ मार्गाचे जे ग्रंथ आहेत त्याचा अभ्यास कसा करायचा आपल्याला कळलं. नाहीतर जे ग्रंथ त्यांच्या ठिकाणी राहिले असते ओव्या त्यांच्या ठिकाणी राहिले असता आणि आपलं जीवन आपल्या ठिकाणी राहिलं असतं. त्यांच्या प्रतिभेबद्दल मला एक गोष्ट आठवती ती खरं मल्लिकार्जुन मनसुरांचीच आहे. एकदा असं झालं की ते एका पुण्यामध्ये आणि सदाशिवपेठेमध्ये हे दोन फटील कॉम्बिनेशन ज्याला म्हणता येईल अशी आहे की पुणेही आहे आणि सदाशिवपेठ आहे आणि आपण त्या कॉम्बिनेशनमध्ये आहोत. पुण्यामध्ये आणि सदाशिवपेठेत त्यांचं एकदा गायन चाललेलं होतं. तर गायन चाललेलं असताना एक समोर एक कानसेन ज्याला म्हणता येईल किंवा दुग्धाचार्य बसले होते ते म्हणले की बरे खा साहेब म्हणजे त्यांचे गुरुंचे गुरु अंतरिकी अशी उठावत नाही करते. मल्लिकार्जुन मनसुरांनी त्यांचं गाणं थांबवलं आणि त्यांच्याकडे डोळ्यात डोळे घालून म्हणले की बडे मिया अंतरा ऐसा नाही उठाते थे हे हमको भी अच्छा मालूम है. हम क्या बडे मिया के खाली स्टेनोग्राफर है क्या. अब सुनो बडे मिया कैसा उठाते थे अंतरा म्हणून त्यांनी तो गाऊन दाखवला. हमारे गुरु मंजी साहब कैसे उठाते थे म्हणून ते गाऊन दाखवलं. अब हम कैसे उठाते म्हणून तेही गाऊन दाखवलं. स्वामीच्या जीवनामध्ये हा जो एक स्वतंत्र प्रतिभा आहे ही अशी लखलखीत उजळून अशी टाकलेली दिसते. मला त्यांच्या जीवन कार्यातला सगळ्यात आकर्षित करणारा भाग तो कोणता असेल तर त्यांची असलेली सद्गुरु निष्ठा. आपण आज दर आठवड्याला स्वामींच्या आठवणी ऐकत असतो. स्वामीजींना देह ठेवून आज 19 वर्ष झाली पण असं वाटत नाही की स्वामींना देह ठेवून 19 वर्ष झाली. आपण स्वामींचं जीवन जणू दर आठवड्याला आपल्या डोळ्यापुढे आपल्या मनश्चक्षूंच्या पुढे स्पष्ट बघत असतो. मला असं वाटतं की त्यांच्या कार्याची ही सद्गुरु निष्ठा त्याच्या पलीकडची ओळख दुसरी कोणती सांगता येणार नाही. स्वामींच्या कार्याचा जो पाया कोणता असेल तर प्रेम हा त्यांच्या कार्याचा पाया आहे. वस्तुतः अनेक कार्य मोठमोठी जी झाली आहेत त्यांचे पाया आधार हे वेगवेगळे असतात. काहींच्या कार्याचा पाया विचार हा असतो. काहींच्या कार्याचा पाया त्यांची तत्वही असतात. काहींचा पारमार्थिक नाही पारमार्थिक नसलेल्या कार्यांचा पाया सत्ता आणि पैसा हे असू शकतात. हा जो विचार आणि तत्व हा जो पाया असतो हा तसा भुसभूषित असतो. असे अनेक संत चांगल्या चांगल्या व्यक्ती अशा दिसतील की त्यांनी देह ठेवल्यानंतर त्यांची तत्व आणि त्यांचे विचार हे दोन्ही कुठेतरी लुप्त झालेले दिसतात. सर्वोदय कुठे गेला आपल्याला माहिती नाही लुप्त झाला. बुद्धन कुठे गेला माहिती नाही लुप्त झालं. पण ज्या ज्या संतांचा कार्याचा पाया हा प्रेम हा असेल ते कार्य हे अखंडित राहत असतं. एक प्रेम हा पाया ठेवणं मात्र सोपं नाही. त्याला परमावधीची सहनशीलता लागते. त्या ठिकाणी दुसऱ्यांच्या सुखदुःखाशी समरसता लागते. प्रचंड कष्ट लागतात. हे सगळेच्या सगळे कष्ट स्वामींच्या जीवनात आपल्याला स्पष्ट दिसत असतात. त्या कार्याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या कार्याची शुद्धी. त्या कार्याची शुद्धी राखण्यासाठी स्वामी मकरंदनाथांनी प्रचंड कष्ट घेतलेले दिसतात. अगदी गणेशपुरमची जेव्हा या वास्तूची जेव्हा निर्मिती होत होती त्याला असं शक्य होतं की पैसे आपण कुठनंही गोळा करू शकलो असतो. असे गोळा केलेले दिसतात देखील पण स्वामीजींनी ठरवलं की हे जे पैसे आहेत तिथल्या साधकांकडनंच गोळा व्हावे आणि नुसते साधकांकडनं गोळा व्हावेत असं नाही तर कोणत्या साधकांना पैसे देऊ नयेत हेही त्यांनी सांगितलं. की जी लिस्ट होती की कोणी देऊ नयेत ते आपल्याला अचंबित करणारी आहे. आपल्या स्मरणातही असेल स्वामींनी त्यावेळेला सांगितलं होतं की ज्यांच्या घरात नुकताच लग्न झालेलं आहे लग्नाचा मोठा खर्च झालेला आहे तरी यासाठी पैसे देऊ नये. स्वामींनी सांगितलं होतं ज्यांच्या अंगावरती मोठा कर्ज आहे, जे कर्जाचा हप्ते फेडतायत तरी याच्यासाठी पैसे घेऊ नये. ज्यांच्या घरात मोठे आजारपण आहेत अथवा झालेली आहेत नुकतीच, त्यांनी याच्यासाठी पैसे घेऊ नयेत. आणि शेवटचं त्यांनी सांगितलं होतं की कोणत्याही परगावच्या साधकांनी याला पैसे घेऊ नयेत. याचं कारण असं, परगावचे साधक इथं येऊन ध्यान करू शकणार नाहीये. कोणत्याही ध्येयाच्या शुद्धीबरोबर साधनेची शुद्धी ही अत्यंत आवश्यक असते. ही साधनेची शुद्धी ही स्वामीजींनी ठिकठिकाणी अशी सांभाळलेली दिसते. स्वामींच्या कार्याबद्दल खरंच किती बोलावं आणि किती नाही असा प्रश्न आहे. आपण सगळ्यांना असा प्रश्न आहे, स्वामींची कोणत्याही गोष्टीबद्दल काय बोलावं हा प्रश्नच असतो. असं वाटतं की हे जे स्वामीजींचं जे कार्य आहे त्या कार्यात खारीचा वाटा घेण्याची सद्बुद्धी आपल्याकडे मिळो. आणि त्यांच्या अंगातले जे गुण आहेत, ज्या गुणांनी ते मोठे झाले, ज्या गुणांनी ते स्वामींचे लाडके झाले, त्यातले काही बाई गुण हे आपल्या अंगात येऊत, इतके येऊत की आपल्या अंगातल्या गुणांवरनं त्यांचीच आठवण लोकांना यावी. हरिओम.
आता गजानन दादांनी जे स्वामीजींच्या कार्याचं वैशिष्ट्य सांगितलं, त्याबरोबरच आता जाणवणार अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या वर्धापन दिनाच्या दिवशी त्यांच्याकडून आपल्याला मिळणारी काव्यरूपी प्रसाद भेट. हे काव्य कसं आहे, काय आहे, याबद्दल आपल्या सर्वांनाच खूप उत्सुकता आहे. याबद्दल आता आपण स्वामीजींचे स्नेही डॉक्टर मुकुंदराव तापकीर यांच्याकडून ऐकणार आहोत. तापकीर सर गेली काही वर्ष मोठ्या प्रेमाने स्वामीजींना यासाठी आग्रह करता आहेत आणि त्यामुळेच आपल्याला ही काव्यरूपी प्रसाद भेट मिळते आहे. नंतर या काव्याचं गायन सद्भक्त सौभाग्यवती अमृता कुलकर्णी करणार आहे.
पूजनीय स्वामीजींचा वाढदिवस आपल्या दृष्टीने एक आनंद सोहळा असतो. या निमित्ताने त्यांचं आशीर्वचन आपल्याला मिळत, त्यांचं मूलगामी चिंतन आपल्याला ऐकायला मिळत. वर्षभराची जशी एक शिदोरी त्यांच्या चिंतनाची या निमित्ताने आपल्याला मिळते. स्वामीजी, तुमचं आणि आम्हा सर्वांचं इथे उपस्थित असलेले आणि बाहेर असलेले या सर्व साधकांचं इतकं अतूट नातं आहे. नामदेव महाराजांनी ज्या अभंगात म्हटलेले की जन्मोजन्मी नाही सुटका, असं तुमचं आमचं नातं हे घट्ट आहे. आणि त्यामुळे या वाढदिवसाच्या निमित्ताने जी मनोगत या ठिकाणी झाली, त्यातून जे भाव प्रगट झाले, तुमचे आशीर्वाद आणि तुमचं मार्गदर्शन ही आम्हा सर्वांना कायम लाभो अशा प्रकारची भावना सर्वांची असते. तुमच्या 18 वाढदिवसानिमित्ताने आम्ही सर्वजण आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुमची कृपा आमच्यावरती कायम राहो अशी प्रार्थना करतो. आता निवेदन केल्याप्रमाणे गेले 7-8 वर्षापासून या वाढदिवसाच्या निमित्ताने स्वामीजी आपल्याला काव्यरूपाने भेट देत असतात. मी मागे आपल्या सांगितलं की भेट निमित्त असतो, मित्रत्वाच्या नात्यानिमित्तांना आग्रह करतो. तर अशा अनेक गीता आम्ही पूर्वी एकत्र गायलेली आहेत. यावर्षी मार्च एप्रिल मध्ये असंच स्वामीजींना आम्ही बसलो होतो एकत्र. 4-5 गीतांच्या चाली आम्ही दोघे एकत्र म्हटलो, माझं समजा ना की मी गातो स्वामीजी पण गातात. मग 3-4 गीतांच्या पैकी यावर्षीसाठी एक गीत निवडलेलं आहे, बाकी काही गीत निश्चितपणे पुढच्या काळात येतील. आणि माझ्या लक्षात आलं की माझ्यापेक्षा अमृताच्या अतिशय मधुर आवाजात हे गीत सादर व्हावं. स्वामीजी मला असा आग्रह केला, तुम्ही गीत सुरुवातीला म्हणा. अक्षय तृतीयेच्या दिवशी स्वामीजीने मला त्यांच्या काव्याचा कागद हातात दिला आणि दोन चार दिवसातच स्वामीजींनी सकाळी 6:45 मला फोन करून गाऊन दाखवत. त्यामुळे चार पटके झाली. यावेळेला फार चिटिंग आमचं झालं नाहीत आणि तसंच अमृताच असल्यामुळे एक दोन तीन ह्याच्यामध्ये सराव गीत झालं. या गीताची सुरावट अतिशय मधुर आहे, चांगली आहे. अर्थात स्वामीजींचं ते भाव काव्य आहे, त्यामुळे उत्तम स्वर आणि उत्तम भाव यातून किती वातावरण प्रगट होतं याचा प्रत्यय आपल्याला येईल. जे गीत सुरुवातीला मी निवडलं त्या गीताचं फक्त एक कडव मूळ गीताचं सादर करीन आणि अमृतमग स्वामींचं कार्य सादर करीन. देश का अभिमान जागे, मुक्त प्राणों में हमारे. देश का अभिमान जागे, मन की संकुचितता, छोड़ मन की संकुचितता, भर हृदय में स्नेह ममता, जन जनार्दन काम धुरतम, जन जनार्दन काम धुरतम, एक नव सम्मा जागे, मुक्त प्राणों में हमारे. देश का अभिमान जागे, मुक्त प्राणों में हमारे. देश का अभिमान जागे, देश का अभिमान जागे.
सो हमारे
आज या पवित्र दिवशी आपण पूजनीय स्वामीजींना तसंच पूजनीय मधुराताईंना दीर्घ आयुष्य आणि निरामय आरोग्य लाभावं अशी परमात्म्याकडे पूजनीय स्वामी माधवनाथांकडे प्रार्थना करूयात. आपल्या सर्वांतर्फे प्रातिनिधिक स्वरूपात सद्भक्त डॉक्टर मृदुल पाटील स्वामीजींना आणि पूजनीय मधुराताईंना औक्षण करतील. मृदुलताई मोठ्या निष्ठेने आणि सेवाभावाने ग्रंथनिर्मितीच्या कार्यामध्ये सहभागी असते. तसंच मंडळाची जी वैद्यकीय समिती आहे त्यातही ती कार्यरत आहे. स्वामीजी, आपण आम्हाला जी आज काव्यरूपी प्रसाद भेट दिलेली आहे त्यात उचित कर्मी फलत्यजुनी नित्य यज्ञी मग्न राहुनी तांडुनी ममता अहंता शुद्ध चित्ते गुरु भजिजे असं सांगितलेलं आहात. असं सद्गुरु भजन आमच्याकडून घडावं अशी आज आम्ही आपल्या चरणी प्रार्थना करतो. आज आपण आम्हाला आशीर्वाद द्यावेत ही मी सगळ्यांतर्फे आपल्याला विनंती करतो. Yeah.
स्वामी माधवनाथाय नमः। अच्छा या वर्धापन दिनाच्या निमित्ताने एक साधकांना आपल्या सगळ्यांनाच उपयोगी असा खरच अतिशय सुंदर कार्यक्रम पार पडला। सद्भक्त सौभाग्यवती मेधा, सौभाग्यवती डॉक्टर सीमा, तसंच सद्भक्त श्री गजानन दादा यांच्या हृदय प्रेरक अशा आठवणी आपण ऐकल्यात। या सगळ्याची हृदयता आणि प्रेरकता ही आपल्या ध्येयाशी निगडित आहे। आपल्याला कसं व्हायचं आहे, जे जीवन आपल्याला जगायचं आहे, जे जीवन आपलं व्हावं अशी आपली इच्छा आहे, त्यासंबंधी आपण विचार करतो आहोत। आपल्याला कोणीतरी एक दृश्य ध्येयमूर्ती लागते आणि मग त्या ध्येयमूर्तीच्या ठिकाणी सगळ्या गुणांची आपण कल्पना करतो। ही कल्पना आपल्यासाठी आपण केलेली असते, आपलं जीवन तसं घडावं म्हणून केलेली असते। स्वामीजींचे वाढदिवस जेव्हा साजरे होत असत तेव्हा स्वामीजी हा वाढदिवस कसा करता आहे असं सांगताना बऱ्याचदा सांगायचे की थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाची सापडे बोध खरा, असं ते म्हणत असत। ते म्हणत असत की तुम्ही जे वर्णन करता ते सगळे गुण माझ्या ठिकाणी नाहीत, मीही त्या गुणांचा अभ्यास करतो आहे, असं ते म्हणत असत। पण त्या योगाने आदर्श गुणांचं चिंतन होतं हे अगदीच नक्की आहे। माझ्या जीवनाबद्दल विशेष करून सीमा जे बोलली, साधक जीवनाबद्दल ज्याच्याबद्दल मला देखील फार आस्था आहे, अजूनही साधकाचंच, अजूनही हा शब्दही बरोबर नाही, साधकाचंच जीवन चालू आहे असं मला वाटतं। पण हे साधकाचं जीवन घडण्यासाठी काही गोष्टी नक्की कारणीभूत झाल्या, त्याच्यात काही शंका नाही। त्याच्यामध्ये अगदी लहानपणी मला असं वाटतं की वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षापासून, पाच वर्षापूर्वी आधी नंतरचं तर आठवत, आधीच तितकंच स्पष्ट आठवत नाही, पण माझ्या आईने आणि वडिलांनी संस्कार होण्याकडे फार लक्ष दिलं, त्यांचं स्वतःच्या जीवनाकडं किंवा स्वतःच्या दिनक्रमाकडं जे लक्ष होतं त्याच्यामध्येच मुलांवर संस्कार हा एक विशेष भाग माझ्या वडिलांच्या जीवनामध्ये होता, आईच्याही होता। वडील कामावरून आले की लायब्ररीत जात असत, तोपर्यंत आम्ही शाखेतून जाऊन येणं त्यांना अपेक्षित असे आणि जाऊन आल्यानंतर घरी पर्वचा ते घेत असत. पर्वचा म्हणून घ्यायचा, स्तोत्र शिकवायची, जसं भीमरूपी रामरक्षा अथर्वशीर्ष, गीतेचे अध्याय त्यांच्याकडून मी शिकलो, 12वा अध्याय 15वा अध्याय 2रा अध्याय 16वा अध्याय असे त्यांनी संघा देऊन मला शिकवले. मी आणि माझी बहीण पाढे म्हणून घेत असत. त्याची पाढे म्हणत असताना दोघं बरोबर म्हणताना ती म्हणते म्हणून आपण थोडस हळू म्हटलं किंवा न म्हटलं तरी चालेल असं मी करतोय असं लक्षात आल्यावर त्यांनी तिन्ही बे एक बे म्हणायचं आणि बे दोन्ही चार म्हणायचं, बेत्रिक सहा, बेचोक आठ असे पाढे आमच्याकडून म्हणून घ्यायला. कुठेही सवलत आणि सुटका नव्हती. आमचं घर एकूण काटेकोर विचारांचं होतं, साधं होतं, काटेकोर विचारांचं होतं, कडक इतरांना वाटणाऱ्या शिस्तीचं होतं. आम्हाला त्याची सवय लागली. शाखेमध्ये खेळ व्हायचे, पुढे बारामतीत मी शाखेत जायला लागल्यावर जरा मर्दानी खेळ, ज्याला कबड्डी सारखे असे खेळ खेळायला लागलो. क्रिकेटचं वेड होतं. वडिलांनी विचार ठसवणं आणि आमच्या आचारावर कडक लक्ष ठेवणं या गोष्टी सांभाळल्या. माझी अशी कल्पना की आठवी नववी पर्यंत त्यांनी या बाबतीत माझ्याकडे पाहिलं. नंतर त्यांनी ते पाहणं, त्यांना जशी खात्री पटली माझी माझ्या बहिणीची, तसं त्यांनी ते सोडून दिलं. पण तोपर्यंत ते कसोशीने लक्ष ठेवून होते, आई देखील होती. आणि उत्तमोत्तम वाचन, ऐतिहासिक कादंबऱ्या वडिलांनी लावलेल्या आवडीप्रमाणे युद्धशास्त्राची पुस्तकं, शिवाजी महाराजांबद्दलचं प्रेम, तसं जुनी कल्याण मासिक, कल्याण मासिक म्हणून असत, गोरख प्रेस ते प्रकाशन असे, ती आम्ही ज्यांच्या वाड्यात राहायचो त्यांच्या वाड्यामध्ये जवळपास 1915 सालापासूनची बाइंड केलेली होती. मी नुकताच ठाण्याला गेलो तर त्यांच्या घरी गेलो, ते आता ठाण्याला राहतात. त्यांचे वडील त्यांच्याकडून मी घेऊन वाचत असे, पण त्या शांताराम बापूंनी सगळी आता ती ठाण्याला नेऊन ठेवली आहेत. तिथली पुस्तकं पाहून मी त्यांना म्हटलं की याचं वाचन माझ्याकडून तेव्हा झालं. ते दादा आपटे म्हणायचे की एक पुस्तक घेऊन जा, कोणतं मिळतोय ते सांग, वाचून झालं की आणून ठेव, ठेवताना सांग कोणतं मिळतोय ते सांग, असं त्यांचं लक्ष असायचं. आणि त्या काळात माझ्या मित्रांची घरं देखील अशाच प्रकारची होती. सगळे चांगल्या घरातलेच होते, पण आमच्या घरामध्ये तुलनेनी जरा अधिकच ध्येय निष्ठा शिकवली जात असे असं माझ्या लक्षात आलं. याचा काही परिणाम देखील होत होता. तो परिणाम म्हणजे घरच्या विचारांच्या प्रभावाने प्रेरित झाल्यामुळं मित्रांमध्ये कधी कधी कुचंबणा व्हायची. आपल्याला काय करायचं नाहीये आणि काय करायचंय ते ठरलेलं असायचं. आणि तसं सर्वसाधारणपणे सैल वातावरण असणाऱ्या घरातली मुलं तशा प्रकारची नसायची. या कुचंबणेमध्ये मी लहानपण काढलं. असं मला जाणवतं. कधी कधी एकाकी पडल्याची भावना मला व्हायची. बारामतीत आम्ही आल्यानंतर घरच्या वातावरणात आणि शिस्तीत बदल झाला नाही, पण ती शिस्त आणि संस्कार अंगवळणी पडले. त्याचं दडपण वाटेनासं झालं, तो स्वभाव झाल्यासारखं झाला. तसं संघाच्या शाखेत जाण्याची आवड वाढली. त्याचे काही फायदे मला झाले. एक म्हणजे संघटनात्मक चौकट कायमची मला मान्य झाली. नाहीतर स्वतंत्र बुद्धीच्या लोकांचा प्रश्न राहतो की त्यांना 10 लोकांमध्ये काम करता येत नाही. विशिष्ट वेळ आली तर मला हे पटत नाही म्हणून बाजूला पडण्याची वृत्ती निर्माण होते. पण संघटनात्मक चौकट मान्य करून तिथं मिळून मिसळून वागण्याचं जे तंत्र आहे ते तंत्र संघाच्या शाखेमुळे अवगत झालं. तसंच आपले एक विचार असतात आणि दुसऱ्याचेही एक विचार असतात. आपले विचार सर्वस्वी अंमलात आणण्याच्या ऐवजी दुसऱ्याचे विचार ऐकून घेऊन दोन विचारांचा समन्वय घालून चांगला मार्ग काढण्याची अशी वृत्ती निर्माण झाली. भावनिक जोर असलेलं असं तरुण वय होत. त्यावेळेला स्वरूपानंदांच्या भाषेमध्ये ध्येयासाठी जगू, ध्येयासाठी मरू, ध्येयासाठी वेचू प्राण अशा प्रकारे स्वरूपानंदांनी स्वतःच्या जीवनाबद्दल जे लिहून ठेवले ते अक्षरशः शब्दशः खरं माझ्या जीवनात देखील होत. काही झालं तरी ब्रीद सोडणार नाही, काही झालं तरी ध्येयाच्या बाबत तडजोड करणार नाही अशी एक कणखर मनोवृत्ती तयार झाली. काही हो. पुढे स्वामीजींकडे आल्यावर एका विशिष्ट काळात तर याचा फार उपयोग झाला. वडिलांनी भासभोजाची गोडी लावली. तसंच शिवाजीराव भोसल्यांसारख्या काही महाराष्ट्राला मान्य असणाऱ्या अशा व्याख्यात्यांची व्याख्यानं ऐकून एक परमार्थाबद्दल जिज्ञासा निर्माण झाली. वाचन, भासबोध, वडिलांची शिकवण आणि विचाराला प्रवृत्त करणारी व्याख्यानं त्या वयामध्ये बरीच ऐकण्यात आली. त्याचा परिणाम म्हणून मी 10वीमध्ये असतानाच वयाच्या 15व्या वर्षापासून काही ना काही जमेल तशी साधना करून मन आवरण्याचे प्रयोग करायला लागलो. साधना नीट समजत नव्हती, पण नामस्मरण करताना अवांतर विचार उठू द्यायचे नाहीत म्हणजे मन आवरणच आहे. निर्विचार राहण्याचा अभ्यास करणं, प्राणायाम करणं, त्या काळामध्ये संघ कार्य आणि साधना या दोन्हींची आवड माझ्या ठिकाणी होती. माझं मन नामात रंगून जात असे. जे लिहिलेलं आहे अथवा वाचनात येतं त्याचा अनुभव घेता येतो का हे पाहण्यासाठी मी अनेक साधनेचे प्रयोग करायला सुरुवात केली. म्हणूनच म्हटलं की सीमाच्या बोलण्यावरून मला माझे जुने दिवस फार आठवले. आणि ध्यानाने आपल्या चित्तवृत्ती शांत होतात, नामाने आनंद मिळतो, सर्वत्र एक दैवी शांती भरून असल्याचा भावनिक अनुभव त्या काळामध्ये असा यायला सुरुवात झाली. त्याला निश्चितता नव्हती, किंचित संदेह असायचाच, पण हा अनुभव देखील असायचा. संदेह असण्याचं कारण सद्गुरू नव्हते, या सगळ्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून अनुग्रहानंतर मला साधना ही अतिशय सोपी गोष्ट वाटायला लागली, कारण त्याकरता खूप प्रामाणिकपणाने तळमळीने किंवा जिद्दीने प्रयत्न केलेले होते आणि लहान वयात केलेले होते. मी 19व्या वर्षी स्वामीजींकडे आलो. पण स्वामीजींकडे आलो तोपर्यंत आपल्याला पारमार्थिक जीवन जगायचं आहे, पारमार्थिक समाधानाची तहान म्हणू ते मिळण्याची अशी नक्की लागलेली होती. आणि अशा प्रकारची तहान लागणं ही प्रकाशाच्या प्रेमाच्या उपलब्धीची जन्माची पहिली अट आहे. अशी तहानच नसेल तर अंतर्यामी प्रकाश कसा पडणार. स्वामीजींकडे आलो तेव्हा माझ्या ठिकाणी नक्की परमार्थाचं बीज उपस्थित झालेलं होत, त्याला वृक्ष बनण्याची नक्की ओढ निर्माण झालेली होती. अशा प्रकारचं ते बीज होत. स्वामीजींच्या भेटीने मी फार भारावून गेलो. माझं लहानपण जर आठवलं तर घडवण्यामध्ये थोडेसे कष्ट असतात आणि घडण्यामध्ये देखील कष्ट असतात. जो घडवतो त्यालाही कष्ट पडतात घडवण्यासाठी. साधा मातीचं घट बनवणं देखील कष्टकारक असतं कुंभारालाही आणि मातीलाही. त्यामुळे घडणाऱ्याच्या बाजूला देखील ते कष्टप्रदच असतं. कधी कधी जात वाटू शकतो, कधी कधी त्याचा फार चांगला अर्थ समजत नाही. लहान वयात देखील व्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आल्यासारखं वाटतं कोणी घडवतंय आपल्याला म्हटल्यावर. स्वामीजींकडे आल्यावर जशी उन्हाळ्याच्या नंतर धरती कशी तापलेली असते तिला पाण्याची तहान जणू लागावी, तसं नक्की माझं झालेलं होत. कारण या घडवण्याच्या प्रक्रियेमध्ये जे घडवणारे असतात शिक्षक होते, आई वडील होते, मी ज्यांना मनाने अनुसरत होतो असे व्याख्याते होते, माझे कष्ट होते. पण मी मगाशी म्हटलं तसं साधनेचं थोडं बहुत समाधान जे मिळालं किंवा मिळत होतं ते जर सोडलं तर थोडीशी उन्हाळ्याची रखरखीतताच होती. उन्हाळ्यानंतर धरती जशी तापते ते तिचं तापणच मेघांना आमंत्रण दिल्यासारखं असतं. म्हणून ज्यांनी ध्येयाकरता तापवलं त्यांचे म्हणून उपकार आहेत वडिलांचे. सर्व मंडळींचे पण करुणेचा पाऊस पाडण्याचं सामर्थ्य फक्त सद्गुरूंच असत. आधीच्या सुसंस्कारित जीवनामध्ये आपल्याबाबत कोणी करुण असण्याची उणीव होती, स्वामीजींकडं आल्यानंतर प्रेमासहित ध्येय निश्चिती ही गोष्ट फार सुखकर वाटली. नुसते नियम म्हणून ध्येय आणि ध्येयाबद्दल आकर्षण निर्माण होण्यासाठी शिस्त याच्यापेक्षा प्रेमाचा आधार, स्वामीजींकडे आधाराची जबरदस्त भावना निर्माण झाली. आणि संस्कार करणाऱ्या आई वडिलांचं अथवा समाजाचं हेच काम असतं की संस्कार करून कोणा संतानकडे त्याला पोहोचवणं. त्याच्या नशिबात असेल, प्राप्तनात असेल तर संत भेट होईल. तयार करणं हे त्यांचं काम होतं, ते त्यांनी केलं. पण ही स्वामीजींच्या प्रेमाची, प्रेमासहित ध्येयाच्या भावनेची अशी सुखदायी शिकवण आणि त्यांच्या व्यक्तित्वातच असलेला आधार यामुळे फार निश्चिंतता आली. अनुग्रह झाला शिष्य म्हणून आंतरिक गुणांची तयारी मी करू लागलो. वाचन होत, अगदी खेडला असल्यापासून कल्याण मासिकांपासून ते दासबोधापर्यंत वाचन होत. साधना थोडी बहुत केलेली होती. स्वामीजींच्या शब्दांवर जसा विश्वास बसला, याचं कारण विश्वास ठेवण्याचा स्वभाव होता. त्यामुळं स्वामीजी हे परमेश्वरापेक्षा मोठे असा भाव निर्माण झाला. एक प्रकारची शरणता आली. आणि मुख्य म्हणजे आपण जे करतो आहोत त्यांनी आपण आत्मदर्शनापर्यंत जाणारच. आता मार्ग तर नक्कीच आहे, हा मार्ग तर मिळालेलाच आहे अशी भावना निर्माण झाली. त्या काळात म्हणजे वयाच्या 19व्या वर्षापासून 77 साली मला अनुग्रह झाला. 19व्या वर्षी 2 मे 77 22 मे नंतर आला, त्यामुळे 19 वय होत. स्वामीजींकडून श्रवण मनन नेतिध्यास ज्याला म्हणू अशा प्रकारे या शब्दांचा अर्थ वाचलेले होते. थोडं बहुत प्रयत्न चाललेला होता. अंतरंगतेने अभ्यास करायला सुरुवात केली. त्या काळात मी 1.5 तास ध्यानाला बसायचो, आता साधारण 45 मिनिटं बसतो. गुरु संगती ज्याला म्हणतात ही कोणालाही दृष्ट लागावी अशी लाभली. आणि त्यांची जी संगती होती त्या संगतीमध्ये माझी त्यांच्याबद्दल अदब ठेवण्याची वृत्ती कायम राहिली. तर संगतीमुळं एक प्रकारे नेहमीचच आहे असा जो भाव निर्माण होतो तो कधीही झाला नाही. संस्कारामुळं साधं वर्तन होतं. स्वामीजींकडे आल्यानंतर विशेष वैराग्यशील कशा करता, वैराग्य कशा करता, साधेपणा जरा जास्तच अर्थ समजल्यासारखे झाले. एक गोष्ट चांगली झाली ती म्हणजे मी माझ्या जीवनाबद्दल फार मोठं काही करायचं ठरवलेलं नव्हतं. इच्छाच नव्हती, कारण परमार्थाची इच्छा होती. त्यामुळं फार मोठं शिकावं, खूप पैसे मिळवावेत आणि मग काय करावं, पण ज्याला काही पुढं काय करायचं हे वडिलांना आई वडिलांनाही सांगता येत नाही, पण तू खूप शिक, खूप पुढं जा, म्हणजे कुठं जा कोण जाणे. तशा कशा प्रकारचं घरीही शिकवणं नव्हतं, माझी इच्छा नव्हती. आणि त्याला एक प्रकारे पाठबळ मिळेल असं एक माझ्या कुवतीची एक नोकरीही मला मिळाली, कारकुनाची एका बँकेमध्ये. याच्यापेक्षा जास्त मला इच्छा काही, मला साधना करायची होती, मध्यमवर्गीय घर चालवता येईल अशी नोकरी मिळाली. पण त्यामुळे मी जो परमार्थ करत होतो तो घरात आईबी बसून किंवा वय मोठं झालं पण ना वडिलांच्या जीवावर आपण जगतो आहोत अशा प्रकारचा कोणी म्हणेल त्याला अडथळा निर्माण करेल असंही काही अर्थातच नव्हतं. आई वडीलही माझ्या, मी जिथं आहे तिथं समाधानी होते. त्यामुळे एकांतात राहण्याची आवड, एकांतात चिंतन करणं अनुषंगिक साधना हे मी विकसित करू शकलो, प्रयोग करू शकलो. निरूपण केंद्र आणि आधी जे संघाचे संस्कार होते त्यामुळं नुसतीच 10 मुलं एकत्र आली असं नाही, मी समजून समजून संघटन करणारा संघटक होतो. मला संघटना कशी बनते ते माहीत होतं, संघटना कशाने मोडते ते माहीत होतं, संघटना कशाने वाढते ते माहीत होतं, त्याच्यासाठी कसं आचरण ठेवावं ते माहीत होतं. कसं आचरण ठेवलं असताना संघटनेला त्रास होईल, त्याला प्रतिबंध करावा ते माहीत होतं, काय उपाय योजावे ते माहीत होतं. अशा सगळ्या अंगाने मला असं वाटतं की 19 ते 29 या वयामध्ये माझी उत्तम तयारी झाली. या काळामध्ये मला ज्याला आत्मसमाधान असं म्हणतात त्याची खात्री, निसंदिग्ध खात्री मिळाली ध्यानानी, नंतर विवेकाने, चिंतनाने तो बोध थोडा थोडा टिकून ठेवता यायला लागला, निसटूनही जायचा पण हे जमेल याची खात्री झाली. आत जो काळोख भरून राहिलेला होता, नुसतंच ध्येय पण आत काही माहीत नाही अशी परिस्थिती, ती संपायला लागली, तो काळोख मिटायला लागला. माझं लग्न माझ्या वयाच्या 29व्या वर्षी झालं. तोपर्यंत साधनेनी काही करायचं राहिलेलं आहे, कमवायचं राहिलेलं आहे असं आता मागे वळून पाहिलं तर मला असं वाटतं की विशिष्ट टप्प्यावर मी येऊन पोचलेलाच होतो आणि मगच माझं लग्न झालं. त्यामुळे लग्न झाल्यानंतर जी धावपळ निर्माण होऊ शकेल ती जरी झाली तरी मी त्याला तोंडही देऊ शकलो आणि स्थिरही राहू शकलो. केंद्र माझं कधी बुडलं असं झालं नाही, दिनक्रम कधी चुकला नाही. स्वामीजींकडे माझ्या सर्व भावांची तृप्ती झाली असं मला वाटतं. माझा एक विश्वास होता की असं एक संगीत असलं पाहिजे की ज्या ठिकाणी सूर नाहीत आणि त्या ज्याला सूर शून्य संगीत असं म्हणू ते ऐकण्यासाठी मी आतुरलेला होतो. माझी अशी खात्री होती की असं एक प्रेम असणार की ज्या ठिकाणी शरीर नसेल. माझे प्राण त्या शरीरमुक्त अशा खरंच शरीराशी संबंधित नसलेले आपण प्रेमा करता अतुरलेले होते असं एक सत्य असणार की ज्या सत्याच्या ठिकाणी आकार नाही पण ते आहे आणि ते मिळवण्यासाठी मी आतुर झालेला होतो. अशा प्रकारचं संगीत, अशा प्रकारचं प्रेम, अशा प्रकारचं सत्य मी सगुण रूपामध्ये पाहिलं. स्वामीजींच्या रूपाने की तिथं आकार होताही आणि नव्हताही तिथं सुराचा आनंद किंवा मोग होता पण सूर ऐकण्याची त्याला गरज नव्हती. आणि जयाचे आकाराधीन असणे असं जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या सत्य स्वरूप ज्ञेयाबद्दल ते खात्री देऊ शकत होते. आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की जे त्यांच्या अंतरी आम्ही आहेत ते माझ्या अंतरी आम्ही देखील प्रगट होऊ शकतो. माझ्या अंतरी आम्ही देखील मला त्याचा अनुभव येऊ शकतो. हे समजण्याचं काय माझ्या वयाच्या 19 ते 29 असा होता, खात्री पडण्याचा काळ होता तो. आणि मी त्या सुखामध्ये रमून गेलो. माझ्या परीने परिपूर्ण साधक बनण्याचा प्रयत्न करत होतो. माझ्या परीने मी निष्ठावंत गुरुसेवक बनण्याचा प्रयत्न करत होतो. माझ्या परीने आत्मज्ञानाची सुखद पहाट अनुभवणारा द्रष्टा बनण्याचा मी प्रयत्न करत होतो. माझ्या परीने मी स्वामीजींकडे येणाऱ्या गुरुभक्तांचा मनोमन सेवक होण्याचा प्रयत्न करत होतो. माझ्या परीने मी इथं स्वामीजींकरता संघटना उभारण्याचा प्रयत्न करत होतो. आणि गुरूंना शिष्यांकडून हेच अपेक्षित असतं. मला अजून पुढं लक्षात यायला लागलं की अजून काय लक्षात घेतलं पाहिजे. मी अशी एक गोष्ट वाचलेली होती की एक आजोबा दोन नातवंडांना विचारत होते की उंच झाडावर चढल्यामुळं काय होईल. तर एक नातू असं म्हणाला की उंच झाडावर चढल्यामुळं मी उंच चढलोय असं सगळ्या जगाला दिसेल. आजोबांनी तोच प्रश्न दुसऱ्या नातवाला विचारला तर तो असं म्हणाला की उंच झाडावर चढल्यामुळं उंचावरून मला सगळं पाहता येईल. आजोबांना दुसरं उत्तर आवडलेलं होतं. आपण दुसऱ्यांना दिसण्याची गरज नाहीये कारण आपण तितके महत्वाचे नसतो. आपल्याला अधिक दिसण्याची गरज आहे. ते उंचावर चढल्यामुळे आपल्याला दिसतं. आणि हे उंचावर चढणं म्हणजे निस्पृहता आहे. सर्वांवर एकसारखं प्रेम करणं आहे. कोणत्याही प्रसंगी शांती टिकवणं आहे. जीवनाची अनिश्चितता ही नेहमीच लक्षात घेणं आहे. अशा उंचीवर जाण्यासाठी म्हणून त्याचा पुढचा प्रवास, ते मला असं वाटतं माझ्या 29व्या वर्षापासून ते स्वामीजींनी मला अनुग्रहाचे अधिकार दिले 35व्या वर्षी, माझ्याकडे हा टप्पा जरा जास्त सूक्ष्मतेचाच आहे. ध्यानाची साधना ही कितीतरी स्थूल आहे तुलनेने. अशा प्रकारे साधकाचं जीवन कसं घडतं, कसं घडू शकतं? परवा युएसच्या केंद्रामध्ये माझा वाढदिवस साजरा झाला तेव्हा मी त्यांना एक सुभाषित सांगितलं होतं, उद्योगम साहसम धैर्यम बुद्धिही शक्तीही पराक्रमः, षडते यत्र वर्तन्ते तत्र देव सहाय्यकृत. ज्या ठिकाणी उद्योग साहस धैर्य बुद्धी शक्ती आणि पराक्रम अशा सहा गोष्टी एकत्र येतात त्या ठिकाणी देव म्हणजे दैवही म्हणा किंवा ईश्वरही म्हणा, मी ईश्वर म्हणेन, मी सद्गुरु म्हणेन, सहाय्यभूत होतात. त्यामुळे गुरुंनी कृपा करण्याची केवळ गुरुंवर ती गोष्ट अवलंबून नाही, ते कृपा करतील, मेघ वर्षाव करतीलच. ज्या जमिनीत तो वर्षाव होणार त्या जमिनीने स्वतःचा कस वाढवणं ही गोष्ट करणं गरजेचं आहे. इतकं माझ्या जीवनाकडे मी मागं वळून पाहिलेलं नव्हतं, पण या अशा प्रसंगाच्या निमित्ताने दर 22 मेला तुमच्या समोर काय बोलणार, तुम्हाला ते सोपं आहे सगळं, एक कार्यक्रम करायचा आणि स्वामीजींनी आशीर्वाद द्यावेत म्हणून सांगायचं. म्हणून मी विचार करायला लागलो की आशीर्वाद देण्यापेक्षा आपल्याला सुसंगत विचार गोळा करता येतात का ते पाहू. आपल्या स्वतःच्या जीवनाबद्दल, गत घटनांबद्दल की जे समोर मांडले असताना, एरवी वाढदिवस साजरा करणं हा कार्यक्रम नाहीये, तर त्या योगाने स्वतःचं जीवन घडवणं हा कार्यक्रम आहे आपला. असं असल्यामुळं मी त्या चौकटीत थोडासा विचार करून हे जे मी आता सांगतो आहे तेव्हा मला समजत होतं असं नाही, आता मागं वळून पाहताना माझ्या असं लक्षात येत आहे की या गोष्टींचा आपल्या जीवनावर परिणाम होऊन आपल्या ठिकाणी अशा प्रकारच्या गुणांचं संकलन झालं. आपले प्रयत्न देखील एका सुसंस्कारित अशा मनबुद्धीनी चित्ताने घडले. समर्पण करता येणं हा देखील स्वतःला समर्पित करता येणं हाही गुणच आहे. तर हे गुण आपण सर्वांच्या समोर ठेवूया. याच्यामध्ये कधी कधी असं होतं की तेव्हा असं घडलं असं म्हणून जरा उदात्तीकरण त्याचं होण्याची शक्यता असते, तो दोष माझा, कारण ते सांगत असताना कधी कधी तसं होण्याची शक्यता राहते. तरी देखील अति उदात्तीकरण न करताच मी सांगण्याचा प्रयत्न केला. आपण अशा प्रकारचं हे जे जीवन आहे त्या जीवनावरून मला माझ्या जीवनाचा हा ओघ असाच पुढे जात राहणार आहे. जोपर्यंत भगवंताची सद्गुरूंची इच्छा आहे तोपर्यंत हा तसाच चालत राहील. त्याचं विश्लेषण मला खरं हा कार्यक्रम 10-11 दिवसांपूर्वी कळला की असा असा कार्यक्रम आहे. मी विचारलेलं नव्हतं, राहिलो विचारायचं की नक्की काय कार्यक्रम आहे. आणि मग माझ्या लक्षात असं आलं की गजानन दादा आणि सीमा मेघाचं बोलणं भावना प्रधान होणार हे मला माहीतच होत आणि तसंच ते फार सुंदर झालं. तर हे जे सांगतील दोघं त्याच्याही पुढे जाऊन आणि मेधाही सांगेल त्याच्याही पुढे जाऊन बिटवीन द लाईन्स काय आहे हे सांगण्याचा आपण प्रयत्न करावा आणि तो मी या निमित्ताने केला. हरि ओम तत्सत. हरि हरि बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.